नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदांतिकम्। हरे कृष्ण। सर्वप्रथम हाँ मैं तुम्हें हंगा पैल सन्मान किया तरी आभार प्रदर्शित करता आंग बशि सकड़ा सा मालगड़क मैं हाँ नमस्कार करता प्रणाम करता कारण मालगड़े वरिष्ठ जनाले आशीर्वाद घिवा ये आयुष्यान तो कसा नहीं करूँ जाएना कसा नहीं साथ देना। ताई सामगल विषय श्रीमद भागवत श्रीमद भागवत हा मनुष्य जीवन प्राप्त के सर्वश्रेष्ठ हमें लगी प्राप्त के लिए भेट आसा हमें खाते देवान दिल्ली सकड़ा पशी श्रेष्ठ भेट श्रीमद भागवत हजे कारण अरे हजे मगसी कहानी अस तू सकड़ा गोत आसा कि परीक्षित महाराज अभिमन्यु पुत्र तांणी गर्भान तो देवाल दर्शन केलेले केन्ना गर्भ आशिल्लो तेन्ना अभिमन्यु युद्धा गेल्लो महाभारतांत तेन्ना तागेली बायल उत्तरा गर्भवती आशिल्ली गुरबीण जावन आशिल्लो आनी तें युद्ध समाप्त जाल्लें मागीर पांडव वंश नश्ट जावका म्हणून अश्वत्थामान त्या गर्भारी ब्रह्मास्त्र नेम धरून पेटयला एक द्वेषपूर्ण हृदयांत द्वेष जावन न्हू की पांडव वंश नश्ट जावका म्हणून तांगेले एक वंश उत्तरा गर्भ आस म्हणून अश्वत्थाम्यान तागेले अन्नालय ताणें शिकिल्लें आशिल्लें ब्रह्मास्त्र ते नाका जाल्ल्या वेळारी अयोग्य वेळारी ताणें त्या गर्भारी असहाय गर्भ आसप गर्भांत गर्भाशयांत तागेले दिशेन ब्रह्मास्त्र सोडलें तेन्ना स्वतः श्रीकृष्ण भगवान चार भूज जावन तागेले गर्भांत ह्या आमगेल्या बोट्टा आकार घेवन गर्भांत प्रवेश केला देवान आनी तागेले कौमुदकी गदेन त्या ब्रह्मास्त्र परिणाम नश्ट केला ब्रह्मास्त्र निष्प्रभ केला आनी परीक्षिताक वंचयला त्या परीक्षिताक गर्भांत देवाल दर्शन जाला मुनींक ऋषींक तपस्वींक हजारो वर्ष तपस्या केल्ले मागीर देवाल्या एक नांगटो दाखोवन भायर पडतले अनंत किरणाचे एक किरण दर्शन जायना शास्त्र सांगिल्लं आसा देवर्षी नारद इंद्र शिव ब्रह्म शुकदेव ह्या सगळ्यांकय प्रयत्न केल्ले मागीर सहज देवाल दर्शन जायना त्या अशी अवस्था आसतना गर्भशयांत आसतना ताका देवाल दर्शन जालां म्हूण तागेलें नांव परिक्षित ताणें जन्म लागले मागीर प्रत्येक मनशाक परिक्षा केल्ली आसा की हो कृष्ण बाय हांव पळयलां गर्भाशयांत तूं तो तोच बाय म्हणून सकाळ परिक्षा केल्ली आसा. अशी श्रेश्ठ जीव तो भागवतान तूं वर्णन केलां लागले एक अध्याय ताका नांव दिलां आनी तांणे तूं वर्णन केल्लें आसा की पांच पांडवांत तूं कितले सद्गूण आशिल्ले श्रेश्ठ जन ते महाजन ह्या विश्वांत तुले देवाले सर्वश्रेश्ठ भक्त सर्व गुण संपन्न आनी प्रत्येकाले गूण विंगड विंगड स्पेशलिटी ते पांच पांडवाले सकट गूण त्या एकल्यांत आसा परिक्षित आले अशी सांगला व्यासदेवान स्वता. अशी परिक्षिताक सान चेडू आसतना पांडवांनी ताका राजा अभिषेक कोर न्हू ब्राह्मणा हातांत दिवं न्हू तांणी उत्तरे कडेन गेल्या ती कित्याक देवान अंतर्धान जावन जाला देवान हांगा लिला समाप्त कोर न्हू देव अंतर्धान जाल्ले ती द्वारकेन तूं एक शिकारी मनशाले बाण ताका लागून देवान ते निमित्त कोर न्हू तागेले घरले अपस्तप केले ती ताजे मागीर उद्वीग जावन विरह जावन पांडवान तुरंत तेन्नाचें राज्य सोडू तांणी गेल्ली आसा ती तेन्ना सान चेडाक सिंहासनार बसोवन ब्राह्मणा गेल्या राज्य दिवन तांणी चमकले ती ताजे मागीर यथावकाश परिक्षेत व्हड जाता तरूण जाता सर्वगण संपन्न जाता वीर जाता वीर आनी कुरुवंश राज्य चलोचो आरंभ करता आनी तागल्यान तूं इतली गूण आसा ती की ताका भूक तानी निद्रा आनी खंयचो वेग ताका केन्नाय त्रस्त करना केन्नाय भुकेन जावन पिश्त जावचो म्हूण ना न्हीद येवन पिश्त जावचो म्हूण ना सगळ्या विशय कंट्रोल आसा ताका अशी महान योगी आशिल्लो तो ताका नांव आसा न्हय राजऋशी म्हणटा राजऋशी म्हणटी तागेलें ऐश्वर्य मस्त आसा राय जावन न्हू धनसंपत्ती मस्त आसा किर्ती मस्त आसा पण मनांत हृदयांत तो भक्त आसा देवालो असल राजांक राजऋशी म्हणटा ती एक ऋषी जंगलां आसता सकाळ सोडू वलकल घाल न्हू जंगलां राबता ती एक ऋषी राज्याभिशेक जावन राज जावन आसा तो राजऋशी तो असल श्रेश्ठ मनुष्य राती भायर पडटा मेगेल राज्यांत तूं कसो ना सकाळ समो आसा की ना सकट जायना संतुश्ट आसा की ना कोणाक कसो न्हय प्रॉब्लेम आसा की म्हणून पळोवचें वता आसा. एक दिसू अशी शिकार करचो म्हणून तो गेल्लो आसतना ताका तान येता आनी तान येयलें मागीर तो एक ऋशी आश्रम वता थंय शमीक ऋशी म्हणून ताका आश्रम आसा तो ऋशी ध्यानां बसयलो आसा आनी तो तुर्या अवस्थेक गेल्लो आसा ताका देह भान ना देह आनी भान जावन तो पर अवस्थे पावलो आसा देवा वटून ध्यानांत बशिल्लो आसा तेन्ना तो आपयता महाराज म्हाका उद्दा दिया ती म्हाका तान आयल्या तो थंय ना तागेलें आत्मा खंय देवा वटो आसा शरीर मात्र आसा दोन तीन आपयले मागीर तो रिस्पॉन्स दिना तेन्ना म्हाका कोप येता की म्हाका तान आयल्या हांव राय आसा सकाळ वेवस्था करतालो मनुश्य हांव आसा सकाळ संतुश्टी कसं अगत्य आसा तें पुरो हांव वेवस्था हांव करता आनी विश्वराजा हांव आसा आनी हांव उद्दा निमकी उद्दा दिना म्हाका दिना राज हो मुनी म्हणून कोप येवन एक मेल्लेलो साप आसा तो उकळून ताका गळ्या घालता एक कोप व्यक्त करचो मार्ग म्हणून मेरी म्हाका कोप आयला म्हणून हांव अशें करता. आतां परिक्षिताक तानी वेग जायना परिणाम करना भुके वेग परिणाम करना निद्रा वेग परिणाम करना पण त्या वेळारय देवाल इच्छा कसं म्हणून गुतना ताका तानी सहन जायना आनी तानी सहन जायनी ती कोप येवन तरशील तो अपमान करता तेन्ना तागेलें एक चेल्लो आसा श्रृंगी म्हणून ब्राह्मण आसा तागेलें ब्राह्मण चेडो आसा सात वर्स सहान प्राय तागेले फ्रेंडा वटो खेळता आसा दूर चिके एक नदी किनारे खेळता आसा ते ब्राह्मण जावन ताका शक्ती आसा ताका मना दृश्टांत येता की म्हगेलो अन्नालो कोणकी अपमान केलो म्हणून तो मागशे पुडशे विचार करना जाणून घेवन कुडके करून तुरंत शाप दिता ताका की कोण हें केला म्हगेलो अन्नाक अन्नाल गळ्यान तूं मेल्लेलो साप घालून अपमान केला तो सात दिसां भितर साप चाब न्हू सर्पदंश जावन तागेलो मृत्यू जाता आनी तो शाप इतलो भयंकर आशिल्लो तो भयंकर शाप आयकून सकळ ऋषी मुनी आशिल्ले पळय जगत त्यांनी खंय खंय बसल्या ती कोणी जंगलां बसल्या ती कोणी गुफे भितर बसल्या ती गुहे भितर सगळ्या ध्यान भंग जाता इतलो भयंकर शाप तो कारण तो शाप कोणा दिल्लो आसा महारिशी राजऋशी परिचय दिल्लो आसा तो शाप आयकून शाप ताणें उच्चार केल्ले मागीर ते आयकून तागेलें अन्नालय ध्यान भंग जाता तो वय देवा वटो आशिल्लो तो सकाळ येता आनी दोळे उगडता आनी पळयता रे म्हगेलो पुत्तान राजऋशी परिक्षा परिक्षिताक शाप दिल्लो ताका आपूण मस्ट बिश्ट येता तो गुत्त स्वय तूं कोणा शाप दिलो म्हणून, तुका सर बुद्धी आसली ना म्हणून. शाप दिवची शक्ती आसली अर्थ अशी न्ही की कोणाकय शाप देऊ तर केन्नाय शाप देऊ अशें नासता. शाप आणि आशीर्वाद दिवच्या खातीर ही शक्ती आसा का, आणि ते प्रत्येक वर्स कोणाकय दिवचे नजा. योग्य व्यक्ती असल्या योग प्रसंग असल्या त्याचे उपयोग करचे असतात. ह्या सर्वप्रथम कलियुगान तू सूर जावचे पुढे ब्राह्मणान केलेलो दुरुपयोग, शाप दिवच्या शक्तीचा दुरुपयोग केलो, त्यांना दोन सूक्ष्म रूपान कलियुग सुरू झाला असे सांगले असत. त्या फर्स्ट टाईम त्या ब्राह्मण पुत्रानं शाप दिवची शक्ती जी असं पाय त्याचा दुरुपयोग केला. तांना मस्त भिष्टाल ताका, पण त्यांना कसं झालं आहे, अपराध कोण झाला. आणि राजाक घरल्या वाताना न्यूज मिळता की ताका शाप दिला म्हणून. आता तुम्ही आम्ही असल्या रे कसं करत आशिली ती, 7 दिवस वेळ दिला म्हाका आणि हा राय असतं जगाचं फुर जगत ते राय असतं, तर हा 7 दिवस प्लॅन करू येतं कसं कसं एन्जॉय कर म्हणून, खं वचे असं बायलांक घेऊन खं कसं कसं खावचे असं कसं कसं एन्जॉय करू असं म्हणून प्लॅन करू येतं. पण राय राजऋषी असतो तो, तो दुनिया जगान तू तो भोग घेऊचा येईल नाही, तो देवाला भक्तच तो. तत्क्षण त्याच क्षणान तू राजमुकुट काढून दवरता, राजवस्त्र काढून दवरता, राजअलंकार काढून दवरता, पुरा त्याग करू, राजत्याग करू, कुटुंब त्याग करू, एक काष्ट घालू लंगोट घालू मात्र भाय सरता. तत्क्षण ह्या प्रसंगाला देख पडता की तो तागेल कॅलिबर कसं म्हणून कळता. अशी नाही की अशी शास्त्रा बघले असं की परीक्षेचा राजा लगी मस्त शक्ती आशिली, ताणें अनेक शाप देऊन त्या शाप काउंटरॅक्ट करू साध्य आशिले. तागेल मन असले रे त्या ब्राह्मण पुत्राला शाप ताणें कट्ट करू साध्य आशिल ताका, पण ताणें तशें करनी. ताणें विचार केलो की म्हाका केन्नाय ताण येवन कश्ट जायना, आज कशी जाल्ली अशी म्हूण तो विचार करता. तेन्ना कळ्ळें की देवाली इच्छा आसा पुरो, नातल्यार इतले वर्सान केन्नाय अशें जाय न्ही, आज कशें जाल्लें, देवाल कसंकी योजना आसा तूं कसंकी प्लॅन आसा म्हणून ताणें आपण्याक सरेंडर केलें देवा खातीर. तुगेली इच्छा म्हाका मान्य आसा, हांव ताजे वटू झगडो करना, ताजे वटू संघर्श करना, ताका उशाप ताका अनेक शाप ताका दिवन ताजे वटू लढाय करना, हांव स्विकार करता तूं कसो म्हणून. म्हणून संन्यस्त जावन गंगा किनारी येता आणि त्या शाप आयकून कितली ऋषी मधील ध्यान भंग झाला त्या पुरा ते वटू जाता ती. कारण साधारण म्हणजे शाप दिलेलो नाही तो, महाराज परीक्षित ताका दिलेलो शाप असतो. आणि मुखार कसं जाता कसं जाता पळय ताका, सारे ऋषी मनी पुरा वट्टू येऊन तागेलं ध्यान सोडून येऊन ते पळोवचे येतात ती गंगा नदी किनाऱ्यान तू. आणि थंय दाखव न्हू व्यासदेवाला पुत्र येता सुखदेव म्हणून, आणि थंय दाखवून व्यासदेव येता हांगा दाखवून पुरा व्यास हांगा दाई सुखदेव येता ती. थंय दाखवून व्यास मुनी हांगा दाखवून अगस्ती मुनी नारद मुनी भारद्वाज अत्री कितले कितले महारिश आसा ती पुरा वटत येतात आणि बसता ती. आणि परीक्षित महाराज सुखदेव मुनीक मेळता, सुखदेव मुनी आसन ग्रहण करता ती. सगळ्याली इच्छा अशी असा की या सगळ्यांत तू सुखदेव सगळ्या भाषे योग्य असा ती, तांकां व्यासपीठार बसू का आणि त्यांनी उपदेश करू का म्हणून तागेलें आनूय सांगता. कोण आनू, व्यास मुनी. हां व्यास मुनी ताका जन्म दिल्लो असा, जन्म जायना म्हणून ताणें ताका गर्भांत तू भागवत आयकल्लें असा, ताका भायर वचचें मन ना, मस्त काळ घडलो मस्त काळ गेला, 9 मंथ्स प्रेग्नन्सी जावन आनी मस्त काळ गेला, तरी तो भायर वचचें तयार ना. तो ब्रह्मज्ञानी, ताका जेवण जगांत येवन जीवन जगचो इंट्रस्ट ना ताका, पूण ताका भागवत आयकला. केन्ना भागवत ताणें आयकला तेन्ना तो भायर आयला. आनी ताजे परिणाम अशें मारी जन्म जाल्यार सुद्दां वत्ता गेल्लो तो घरा बनी तो स्ट्रेट आवट. तशी त्या अवस्थेन तूं आणि बापूस धावतास मागशी, पुत्ता नाका रे वचे, राब रे पुत्ता राब रे पूत वत्तास अशी कॅलिबरा सुखदेव. हां मागीर जंगला वताना केल्या सान सान चेडू व श्लोक म्हणत आसा ती, अशी पुरा केस आनी काटो न्हू शेंडी दवर न्हू आणि पूड घाल न्हू, एक शिष्य म्हणू मेरी तपस्वी शिष्य म्हणू गुरु सेव करता ती. आणि राखूड काडचे खातीर जंगलात तू गेल्ली आसा ती, आणि ती चेडू व श्लोक म्हणता म्हणता राखूड तोडत आसा ती. आणि तो श्लोक कसं म्हणटा ती, बराहा पीडम नटवर बापू, कृष्णाला वर्णन करत आसा ती की कृष्ण आणि बलराम दोन्ही वट्टू जाऊन वनमाला घाल न्हू मोरपंख मुकुट घाल न्हू मुरली वादन करता करता जंगलात तू गौ चारण करता करता वत्ता आसा ती, ताजे वर्णन करता आसता न्ही ते आयकून राबता सुखदेव वत्तो आशिल्लो राबता. आणि चेडू आणि घेता की तुमकां हे श्लोक कोण शिकयले, चेडूं म्हणटात की आमगेले गुरून शिकयले. तो म्हणटा तुगेले गुरू खंय आसा ती? तो म्हणटा आश्रम आसा ती. म्हाका तुमी भेटत हवे गुरूक? हां तुमी येता आमगेले टू, आम तुमकां आमगेले गुरूंक भेट करूं येता. म्हणून त्या चेडूं टॉपास येवन ते गुरू आश्रम अवतात. आनी गुरू आश्रम कोण? गुरू कोण? तागेले आनू व्यास मुनी, तागेले शिष्य. तो अपास एक पंथा अन्ना कडेन लग्न श्रीमद भागवत अध्ययन करता सुखदेव. आनी श्रीमद भागवतान तूं पारंगत जावन अपस घर सोडून संन्यस्त वृत्ती प्राप्त करून वता. आनी ह्या शाप आयकले मागीर देवाल दयेन थंय येवन पावता. आनी तेन्ना तागेले आनूय म्हणटा की सगळ्या बस योग्य हो, ताका बस बसकार येता ती. म्हणून बसता ती. आनी तेन्ना बसून जाल्ले मागीर कोणाल मृत्यू 7 दिसां मागीर जावचे आस, सर्प पंक्षी दंश जावन तागेले मृत्यू जावचे आस, तो प्रश्न करता. तो प्रश्न आमकां सगळ्यांक एकदम लक्ष दिवन आयकुका. तो प्रश्न अशें आस की जो कोण मनुष्य तागेले 7 दिसां मागीर मृत्यू जावचे आस, जागेल येद्राक मृत्यू लाभिल्ले आस, मृत्यू येद्रा दिसता आस, तागेले कसान कर्तव्य? म्हणून प्रश्न केल्लो आसा. आतां आमकां तो प्रश्न रिलेवंट आसा. आमगेले मृत्यू केन्ना जावचे फाव आसा? आमी डॉक्टर आसा, आमगेले हॉस्पिटल आसा. आमगेल्या हॉस्पिटलान तूं खंयची प्राय अशी आसा केन्ना मृत्यू जायना म्हणून सांगा ती? जन्म जावचे फुडें मृत्यू गर्भांत मृत्यू जावचो फाव आसा. हां, वी कॉल्ड इज फिटल डॅथ. भितरी गर्भ वता केन्नाय केन्नाय, गर्भपात म्हणटा ताका. जन्म जाले मागीर जॉंडीस जावन मृत्यू जाता. तिके वोट जाले मागीर आनी कसले जावन मृत्यू जाता? कसले जाय जाल्यार एक्सिडेंट जावन मृत्यू जाता. तरण प्रायारी आजकाल हार्ट अटॅक येता, मिडल एजारी हार्ट अटॅक येता, कोणा कॅन्सर जाता, कोणा एक्सिडेंट जाता. तुमी सांगा ती खंयची अशी प्राय आसा जेन्ना मृत्यू जायना? ह्या जगान तो आमी केन्ना जगता पळय तेन्ना खंयची अशी वेळ आसा की ती मृत्यू फ्री आसा? खंयचीय वेळ ना. म्हणून ह्या जगाक एक नांव दिल्लें आसा देवान. कसं नांव दिल्लें आसा? मृत्यू लोक. जीवन लोक म्हूण नांव दिल्लें ना, मृत्यू लोक म्हूण नांव दिलां. कारण ह्या जगान तूं सर्व प्रधान घटना खंयची आसा, खंयची अशी एक्टिविटी आसा जी केन्ना जाता आसा, प्रत्येक म्हणटा गॅरंटी जाता आसा ती म्हळ्यार मृत्यू. तुमगेल्या जिवनांत तूं केदें दुड्ड येवना म्हणलेक, विद्या प्राप्त जायना म्हणलेक, वाडीक जायना म्हणलेक, पण मृत्यू खंडीत आसा. तरणा कुंड्याकाय आसा, मांतऱ्यांकाय आसा, चेडवांकाय आसा, आनी गर्भा भितर आसल्यार गर्भाकाय आसा. त्या निमित्त परिक्षितान नेमगेलो प्रश्न आसा पळय, तो आमगेले सगळ्या खातीर नेमगेल्लो प्रश्न आसा. परिक्षित सर्वज्ञानी मनुष्य आसा. ताणें जन्मा पासून तागेलो तागेलो बापूस अभिमन्यू आनी ग्रँड फादर्स तागेले पांडव इतली श्रेश्ठ वंश तागेले आसा. ताका जन्मा दाखोवन ज्ञान प्राप्त जाल्लें आसा, जन्मा दाखोवन सत्संग प्राप्त जाल्लें आसा. असल मनशाक कुत्त आसा उत्तर कसो म्हणू? मृत्यू येत्रा राबिल्ल्या मनशाक कर्तव्य कसं कुत्त आसा? पण तुमकां आनी आमकां लाभ जावका म्हूण ताणें सगळ्या येत्राक तो प्रश्न नेमगेलो आसा. आनी ताजें उत्तर म्हणू श्रीमद भागवत सांगिल्लें आसा. 18,000 verses 18,000 श्लोक सांगिल्ले आसा ती एक प्रश्ना उत्तरा खातीर. ह्या जगत्याक त्या प्रश्ना उत्तर मेळका म्हणून ही वेवस्था देवान केलेली. म्हणून ताका तेन्ना तानी सहन जायनी. म्हणून तानी सहन जावन सहन जायना अशें ताका कोप आयलो. केन्नाय कोप येनाशिल्ले मनशाक, कारण देवाले मन आशिल्ले की परिक्षिता माध्यमा दाखोवन परिक्षिता कारण जावन श्रीमद भागवत शास्त्र ह्या जगत्या खातीर प्रकट जावका म्हणून देवान ती वेवस्था केलेली. हाचें कारण अशें म्हळ्यार देवाले लील जावन सोरचे काळ आयला. ताणें पुरो महाभारत कोण जाला, नाका जाल्ले मनशाक पुरो वध कोण जाला, सांग मनशाक दवरून ताका राज्य दिल्लें आसा. पुरो जिवन लिला कार्य पूर्ण केला, अवतार कार्य पूर्ण केला देवान. कसं खातीर अवतार घेतिल्लो? परित्राणाय साधू नाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूल रक्ष करून दुष्टाल नाश करून धर्म स्थापन करून. यदा यदा ही धर्म असं केन्ना धर्मग्लानी जाऊन त्यांना धर्म स्थापन केलेलं असं देवान. ते पुरो कार्य करून आता अंत जावचो काळ आयला असं. त्यांना देवालो एक मित्र असं, तागेलं नाव उद्धव. देवालो कझिन ब्रदर असतो आणि बृहस्पतील शिष्य असं. देवालो द्वारकांतू मंत्री असं, सल्ला करतालो मंत्री, ॲडवायझर मंत्री असं. आणि सखा मॅरी दोस्त असं देवालो. पुरो तागेलें क्वॉलिफिकेशन असं. ताका कळटा मनान तूं की तो देवा लिला सरता आसा आनी देवा तो वता आसा ती कांय थोड्या दिसांनी. तेन्ना देवाल प्रश्न केल्लो आसा ताणें की तूं गेल्ले मागीर आमी कशें करचें, आमी कशें रावचें? तू असं म्हणू या जगत्याक जीवनान तू अर्थ सामका, तू अंतर्धान झालें मागीर कशें आमी जीवन काडचें आनी येवचें कलियुगान तूं कशें करचें आमी? तेन्ना देवान सांगिल्लें आसा की हांव हे चर्चा डिस्कशन चलता आसतना श्रीमद भागवत ग्रंथ रुपी सागरान तूं देवान स्वताक अर्पण केलां अशी पुराणां बरयल्लीं आसा. श्रीमद भागवत हें सागर रुपी आसा, विशाल अनंत, त्या सागरान तूं देवान स्वताक एक रूप केलां. म्हणून श्रीमद भागवत देव स्वरूप आसा तें. आनी तूं एक श्लोक आसा कृष्णे स्वधामुपगते धर्म धर्म ज्ञानादिभिः सह कलौ नष्ट दुशामेश पुराणार्को धुनोदितः. श्रीकृष्ण देवान अंतर्धान जाल्ले मागीर धर्म ज्ञान सद्गुण दागले उठून गेला कसले वर्णी हांगा, तें जगत एक अर्थान एमटी जाल्लें, पुरो पुरो उठू गेलें देवा उठून. तेन्ना कलयुग एकदम निराश अवस्थेन तूं गेल्लें, तेन्ना देवान स्वताक श्रीमद भागवत रुपान प्रकट केला. ह्या कलियुगाच्या अज्ञानाच्या अंधकारान तूं एक तेजोमय सूर्य जावन भागवत प्रकट झाला. कारण म्हणजे त्या प्रकाशान तूं, त्या ज्ञान प्रकाशान तूं कलियुगाल जीवान तूं जीवांक लाभ जावका आनी ताणें उपास हेजो लाभ घेवन मुक्ती प्राप्त करून देवाल घरान तूं उपास वचुका. ह्या खातीर श्रीमद भागवत प्रकट झाला. हे आमकां सगळ्यांक अगत जावका की श्रीमद भागवत वाजूचे आयकूचे म्हणजे साक्षात देवाल दर्शन करचें, साक्षात देवाल संग करचें, तशी अर्थ आसता कसो, ताजें प्रमाण आसा. प्रमाण म्हळ्यार केन्ना देवान वचची वेळ जालो तेन्ना उद्धवाक आपयलें देवान, परिक्षित आपयलें आनी तागेलो नात्र असो एक, तागेलें नांव वज्रनाभ, म्हळ्यार देव आनी रुक्मिणी तागेलें पुत्रू, पुत्राल नांव प्रद्युम्न, प्रद्युम्नाल पुत्राल नांव अनिरुद्ध, अनिरुद्धाल पुत्राल नांव चेडो चल्ल्या नांव वज्रनाभ. तर वज्रनाभ आनी परिक्षित अभिमन्यूल पुतू आनी उद्धव मित्र ह्या तिगांक आपयता आनी सांगता की हांव गेल्लें मागीर म्हगेल्या बायलांक मस्त कश्ट जाता, विरह सहन जायना, तेन्ना तांकां तुमी वृंदावना व्हरका आनी वृंदावना व्हर न्हू थंय उद्धवा ताका तूं बोध दिवका, तुगेलें ज्ञान तांकां दिवन तागेलें विरह नश्ट करून तांकां मुक्ती करची वेवस्था करका. तेन्ना देव मागीर गेल्ले मागीर तागेल्या बायलांक घेवन उद्धव तेन्ना वृंदावनाक राबिल्लो आसा. राय परिक्षित आनी तागेलो आणखीन तागेलो देवालो प्रपौत्र वज्रनाभ आनी ताका बायक बायलांक पुरो घेवन येता ती 16108 हे पुरो बायलां घेवन तेन्ना रडता आसा ती, तांकां वृंदावनाक घेवन येता ती. आनी एक जाग आसा वृंदावनान तूं, थंय ताजें नांव आसा गोवर्धन पर्वत आसा. तुमी गेल्या की थंय गोवर्धन पर्वत तूं, त्या गोवर्धन पर्वता भितर एक सांग पवित्र स्थान आसा, ताजें नांव आसा कुसूम सरोवर म्हणून. थंय गोपी आनी पुरा फूल आनी काडचें काम आशिल्लें तांचें. त्या कुसूम सरोवरान तूं तांणी येवन देवाल नांवाचें किर्तन करता ती. कोण? देवाल बायल मेळ्ळी न्हू, पुरो हरिनाम संकीर्तन करता ती. मोगान आनी विरह जावन देवाल नांव घेवन किर्तन करता ती. तें किर्तन आयकून उद्धव प्रकट जाता आनी उद्धवान तेन्ना थंय कुसूम सरोवर किनाऱ्या बैसून 30 दिवस श्रीमद भागवत कथन केलां. विशेष आमकां कोण घेवची हेचो मुद्दो आसा, जो पॉयंट आसा तो अशें आसा की रडत आशिल्ली बायल देवाली कश्टान पिडीत आसा तांणी, देवाली विरहान ताका सहन जायना. पण केन्ना खंयचे क्षणाक उद्धवान श्रीमद भागवतम सांगता सुरू केला, तत्क्षण तांगेलें पुरो दुख्ख नश्ट जाला. ताजें कारण कसं न्हय, श्रीमद भागवत आनी देव आनी तुका अंतर ना. श्रीमद भागवता श्लोक म्हणचे म्हळ्यार साक्षात देवाल दर्शन करचें आनी देवाला उपस्थिती अनुभव करचे, देवाला संग करचें. तर देवाल संग जाल्ले निमित्ती तत्क्षण तांगेलें विरह नश्ट जाला, दुख्ख पुरो दूर गेला आनी तांणी 1 महिनोभर 30 दिवस उद्धवाल श्रीमुखा दाखनू श्रीमद भागवत आयकलां. दशमस्कंदान तूं केन्ना तांगेली काणी येता की कृष्णान तांगेलो विवाह कशें केल्लो, वाडी कशी केल्ली, सुरवे रुक्मिणी मागीर सत्यभामा मागीर जंबवती मागीर लक्ष्मणा मागीर जमुना अशी पुरा 8 पट्टराणी मागीर 16101 वटू वाडी केल्ले आसा. हेजें फुडो वर्णन तांणी तागेल श्रीमुखान तुला आयकलें. तेन्ना तांगेलें स्वरूप तांणी पळयलें, दर्शन दृश्टांत जालें तांकां आनी खुशी जाली मस्त. आनी 12वो नंबर स्कंद जाल्ले मागीर त्या रुपान तूं तांणी मर्ज जावन देवाल तीर्थस्थानांत तूं आनी गेलें ती ओरिजिनल होम. किंगडम ऑफ गॉड तंतुनी एक रूप जाऊन मुक्ती पावल्या ती. अशी श्रीमद भागवत शक्ती असा. तत्काळ जंका भगवंताला विरह झाला, भगवंत ना म्हणून दुःख झाला, तत्काळ तांगेल दुःख नष्ट झाला हे त्याची प्रूफ असं. त्यामुळे जीवित या जगत त्यांतो असन कसन दुःख ना जे श्रीमद भागवत ऐकून नष्ट जायना. आमकं श्रद्धा असू का, विश्वास असू का, तापत्रयो मूलनम असं सांगलं असं. हां, श्रीमद भागवताला वर्णन केलं असं की निगम कल्पतरोर असे वर्त केलं असं की या जगांतू आम्ही अगर वेद म्हणू लेखलं रे एक वृक्ष म्हणून लागते, रूख रूख म्हणून लागते, वेद म्हणजे एक रूख असतात, मस्त शाखा असते, मस्त लिव्ह्स असते, मस्त फ्लॉवर्स असते, मस्त फ्रुट्स असते. त्या वेदरूपी रुखाक लागिले सगळा लास्ट फळ ते श्रीमद भागवत. ताजी काणेस देवानं कलियुग अवस्थ पळवून, कलियुगात तो कोणाकही उद्गास आहे ना, प्रायेण अल्पायुषा कलावस्मिन युगे जन मंदस मंद मतयो मंद भाग्य युप्रदुत म्हणून सांगेल असं भागवतांत प्रथम स्कंद प्रथम अध्याय अंतू 20th श्लोक म्हणून सांगेल असं. आणि तू कलियुग वर्णन केलेलं असं. कशी कलियुग? आयुष्य एकदम सान 100 वर्षांत तू सुरू जाता आणि कलियुग कशी मुखार होता तशी उणे 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 होतू जाता आणि लास्ट कलियुग एंड जाताना 6 महिने आयुष्य. या भागवतात दिलेलं असं, 12th स्कंदात दिलेलं असं. अल्पायुष्य कलावस्मिन युगे जन मंद मारी बुद्धी एकदम मंद असं, बुद्धी ना म्हणून लेखले वडना. सुमंद मतयो मती मिळाली विचार करूची प्रवृत्त असं, विचार करूची अभ्यासू एकदम लो लेवल असं. मंद सुमंद मतयो मंद भाग्य एकदम दुर्भागी, कसं नाही भाग्य असं तरी अंकात इंटरेस्ट ना तू श्रीमद भागवतान, तू इंटरेस्ट ना देवाला नाव घ्यायच्या तू इंटरेस्ट ना. मग इंटरेस्ट खच्या असं, दुड्डवान तू इंटरेस्ट असं, शरीरा भोगचा इंटरेस्ट असं, नका झालेकडचा इंटरेस्ट असं, व्यभिचारान तू इंटरेस्ट असं, मांसाहारान तू मन असं, नका झाल्या गोष्टी मन असं, जाव गेल्या तू मन ना, तक म्हणजे कसं नाही मंद भाग्य. मंद सुमंद मतयो मंद भाग्य युपद्रुत म्हणजे रे कायम केदना मिळणं रे त्रस्त असतं ती, कोणी कोणीही खुशी ना ती, कोणाही मिळणं रे केदना पडलेले कोप असतं म्हणा तो ट्रेना गेल्या पळ्या, कोणी हात लावची अगत ना, लढाई कुठे तयार असते, कोणी चुकून पाय दिल्या रे लगेच मारामारी कुठे तयार असते. इथं मिळणार रे युपद्रुत केदना पळलं तर ना उपद्रव जात तंग चालू असतं, अनंत नमुन्या उपद्रव असं. कसं म्हणून सांगचं जायना आज आमका ह्या क्षणात तू कसं उपद्रव असं सांगचं जायना, पण उपद्रव असं त्रस्त असं मनुष्य या कलियुग लक्षण असं. आणि सगळ्यात बळ गोष्ट म्हणजे आयुष्य छान असं, देवांत रुची ना आणि कसं नाही उडगास वर ना, उडगास वर चाललेली बोरोंदावर का, पण आम्ही बोरोंदावरलाच पण हां म्हटलं उडगास वर ना कसं सांगते असं, म्हणून तुमकं उडगास कसं वरचे म्हणून बोरोंदावरलं असं. तर त्या शास्त्र कलियुग जाऊची पुढे सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग या 3 युगांतू शास्त्र बरोबर ना, श्रुतीधर प्रत्येक मनुष्य श्रुतीधर कितली सांगता पण तुम्ही तो ताका धोर नसतं म्हणजे श्रुतीधर कसं कसं ऐकता त्या उडगास वरता. आणि गुरु शिष्याक सांगता, शिष्य केंद्र गुरु जाता तगेल शिष्य सांगता, तशी परंपरा जाऊन कोणीही कसं नाही बरं नाही ती सांगची मात्र आणि ऐकूच मात्र आणि पुरा आत्मसात करचे असं. पण कलियुगांतू कसं नाही उडगास पडणार हे अनेक दुर्गुण असं कलियुगांतू. त्याका तरी देवानं त्या पुरा कलियुगांतुले गोत्तो असून देवानं सड ऐश्वर्या भितर एक ऐश्वर असतं ज्ञान देवालय, देवांतू स ऐश्वर असतं ती, तांतू एक ऐश्वर असतं ज्ञान. त्या देवाला ज्ञान रूप अवतार झाला, त्या कोण असं ती व्यासमुनी, आमगेले वेद व्यासमुनी देवाला ज्ञान अवतार. त्यांनी अवतार घेतील कारण एकच की सकट शास्त्र बोरून काढका म्हणून. कलियुगांत त्या शास्त्र उपयोग जागो म्हणून असले तरी कशी जावच्या उपयोग त्यांना उडगास वर ना म्हणून ते बरो का, म्हणून देवान त्या बरोच खात म्हणून खास अवतार घेतला. अवतार घेऊन पराशर मुनी आणि सत्यवती तांगेल माध्यमांत जन्म घेतला. जन्म झाले तर बाहेर सरले ती तागेल पुत्ता मांडकेची आणि मागीर नारद मुनीली दीक्षा घेतल्या. नारद मुनी गुरु म्हणून स्वीकार केला आणि नारद मुनी त्यांना आदेश दिला की तुम्ही सार सकट शास्त्र बघितलंच पळय कसं शास्त्र म्हणून असतं नॉलेज म्हणून असं ते पुरा बरो का म्हणून त्यांनी सूर्य शास्त्र बरेलं आहे वेद म्हणून बरेलं आहे. तर मी 4 भाग केले 4 वेद केले मागीर उपनिषद मागीर पुराण असे पुरा बरोवन घाल्ले. आम्ही केदना गुरुला आज्ञा पालन करता पळय त्यांना मनात एक संतुष्ट येता, तुमकां कळटा की आम्ही गुरुला आज्ञा सम लायक करून पूर्ण केल्या म्हणून. पण इतलं सकट बरोवन झालं मागीर हिमालयांत तूं एक गुफेंत तूं तन्ने बसल्या ती व्यासदेव वेद व्यास म्हणी एक गुफेंत तूं गणपती बसल्या ती आनी ताणें सांगिल्लें आसा की हांव सांगता तूं बरो का एक म्हगेली शर्त आसता तूं की तुका हांव सांगिल्लें कळ्ळें मागीर तूं बरो का तुका केन्ना कळटा तितले वेळ म्हाका मेळटा आनी एक श्लोक सांगता काय तरी सांगिल्लें एक कंडिशन आशिल्लें की हांव सांगलें मागीर तूं ताका चिंतन कर का तुका केन्ना कळटा तेन्ना तूं बरो का अशी अशे ह्या प्रकारे त्यांनी सक्कड शास्त्र बरयलें तरी पण मनांत तूं समाधान ना म्हणून उद्विग्न जावन त्यांनी नदी किनारे बसल्या ती नदी खंयची सरस्वती नदी बसून चिंता करता आसा ती कसं जाल्लें आमगेलें खंय चुकलां इतले पुरो गुरू लाग आज्ञा पूर्ण करून जाल्लें मागीर समाधान कशें मेळना म्हणून येसान कोण बशिल्ली आसा ती तेन्ना शिश्याल तशी अवस्था पळोवन नारद मुनी थंय प्रकट जाता ते येता ती आनी निमगे येता ती अरे तूं व्यासदेव देवाल ज्ञाना अवतारू तूं कशी कश्ट तूं कशी चिंत जाल्या तेन्ना नम्र जावन गुरू यात्राक वेदव्यास म्हणून सांगिल्लें आसा की हांव पुरा बरोवन जाला तुमगेल्या आज्ञा प्रमाणे पुरा प्रयत्न केला हांवें मनांत समाधान ना कसं म्हणगूत ना तुम्ही सांगा ती उपदेश करा ती मार्गदर्शन करया ती मागीर गंभीर जावन नारद म्हणून सांगिल्लें आसा की जगांत तूं तुमी कसनय बरया ती कसनय शास्त्र म्हणून बरया ती त्या दळ जर तुमी केन्नाय देवाल गुणगौरव करना ती देवाल चरित्र वर्णन करना ती देवाल भक्ताल चरित्र वर्णन करना ती तदळ पर्यंत सकळ शास्त्र अपूर्ण आणि समाधान मिळायचं साध्य ना आतापर्यंत तुम्ही सकळ बरयला पुरा शास्त्र तत्वज्ञान उपनिषद अरण्यक पुराण इतिहास पुरा बरोवन जाला पण देवाल चरित्र वर्णन देवाल भक्ताल चरित्र वर्णन तूं आणीक कर न्ही आतां तूं वचका आणि देवाल भक्ताल चरित्र आणि देवाल चरित्र वर्णन केलें मागीर तुका तुजें कार्य पूर्ण जाता म्हणून उपास व्यासदेव संतुश्ट जावन गेल्ले आसा ती आनी मागीर देवाल भक्ताल चरित्र आणि देवाल चरित्र वर्णन करून भागवत बरयलें आसा ताजे मागीर कसले बरें न्ही इस म्हळ्यार वेदरुपी रुखकारी आयले लास्ट फळ श्रीमद भागवतम ताजे मागीर कसं नवीन सस्तानी बरें न्ही सकाळा पशी सार आमी कसे केन्नाय पेरू खाता ती आंबो खाता ती पणस खाता ती ते पणसा रुखाचे सार पणस फळ आंब्या रुखा सार आंब फळ पेरू रुखा सार पेरू फळ त्या रुखांत कसं शक्ती आसा त्या फळ रुपांत आमकां प्राप्त जाता आमी राखूड खातावे पान खातावे खाय ना ती आमी खावचे कसं न्हय फळ मात्र फुले खायनात आमी लास्ट आसा लास्ट प्रोडक्ट सारांश त्या रुखाचे ते आमी खावचे तशी वेदरुपी वृक्षाचे लास्ट प्रोडक्ट ते फळ जे आसा पळय ताचें नांव श्रीमद भागवतम आनी तांणी तूं आनी एक वर्णन केल्लें आसा की आमी पेरू केन्ना खाता पळय ते पेरू गोड आसा पण कीर तक येवन थोडे खाता तेन्ना कसं जाता कोणाक तस की मालगड्यांक ते कीर केन्ना ताका चोचलात पळय तेन्ना आनीक गोड जाता ते फूळ हांव ते खाल्लेले आसा आमगेल गार्डनांत तूं पेरू केन्नाय पडटा ती ते किरान खाल्ले मागीर थोडे खावन ते पडटा पेरू सकाळ तो आमी खाल्लेलो आसा इतली गोड आसतो ताका वर्णन करूंक जायना इतली गोड आसता त्याच रुखाचे फळ केन्ना फुल्ल पडता पळय ते खात खावन पळयलें आसा आनी किरान खावन वरलेले फळ खाल्लेलें आसा त्याच रुखाचे तांणी तूं किरान खाल्लेले फळ मस्त गोड आसा तशें शुकदेव म्हण कोण आसा शुकदेव म्हळ्यार राधा राणीलो किरू शुक म्हळ्यार पोपट हां तोता पॅरट तागेली एक काणी आसा तो कोण म्हणून तो राधा राणीलो किरू आशिल्लो एक पंत शंकर आनी पार्वती बैसून भागवत सांगता आसा ती शंकर भगवंत तल्लीन जावन तागेले बायलेक भागवत सांगता आसा ती तेन्ना पार्वती आ करून आयकत आसा मग्न जावन आनी मस्त वेळ जाल्या मागीर पार्वतीक न्हीद येता येत न्हय सकाळ पळय लॅक्चरांत न्हीद येता ताका विशेश दिसान ताका विशेश ना हाफ द पीपल आर स्लिपींग हाफ द पीपल आर अवेक ऑलवेज वी सी दॅट तशी तिका मदीन तूं एक करून येता पण तोंड ओपन आसा तिगेलें आनी मदीन तूं शंकर भगवान सांगता सांगता जोळो करता ती पळयता ती बायल न्ही जाल्या पण कोण की हां 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 म्हणटा असो तो सांगता असो त्यांनी आनी कोण की हा हा म्हणटा असं काणलें की बायल हा हा म्हणटा असं पण बायल न्ही जाल्या मागीर कोण हा म्हणटा म्हणून एकादे पळयताना रुखकारी तो कीर बशिल्लो आसा तो हा हा म्हणटा असं मागीर ताणें हा म्हणत जाल्यार तो सांगचें बंद करता म्हणून तो हा हा म्हणटा असं तर शंकर भगवंताक कोप येता की हांव सांगचें आशिल्लें मागीर बायल एका आयकता किरू म्हणून त्रिशूळ घेवन धांवता बागिल्लो तेन्ना जीवा भयान धांवता गिरो धांवता 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 वता आसा. हिमालयान तूं पुरा कडेन वता आसा, शंकर भगवान तुज्या घेवन धांवता सगळें मागशी, तर खंय वता आनी कडेन पावता. थंय व्यासदेव तागेले बायल एक भागवत सांगता आसा ती अनेक कडेन अनेक प्रसंग अनेक स्थानान तूं व्यासदेव मुनी तागेले बायल एक भागवत सांगता आसा ती आनी ती मन लावन आयकत आसा. तिगेले ती तिगेले तोंडे ओपन आसा, तेन्ना तिगेले तोंडान प्रवेश करता आनी मागीर गर्भा वचून बसता आनी तोच गर्भ सुखदेव मनुष्य शरीर प्राप्त करून व्यासदेव पुत्र रुपान भायर येता. तो सुखदेव मुनी तांगेले कितले महात्म्य आसा तशी भागवता पुरो काण आसा. तर त्या सुखदेवाक तांणी बसयता ती भागवतान तूं, तर त्या सुखदेवान तागेले मुखांतल्यान तेच भागवत केन्ना आमी आयकता ती, तेन्ना ताका त्या भागवतांत कितली गोडसाण आसा ताचे पशी चड गोडसाणी आमकां प्राप्त जाता. म्हणून सुखमुखाद अमृतम केन्ना तागेले मुखांतल्यान आमी आयकता ती, तेच सायन्स तेच शास्त्र सुखशास्त्र म्हणून प्रसिद्ध जाता सुखशास्त्र, आणि ते अधिक अधिक गोड मधुर जावन आमगेले कान्ना कातरी संतुश्टी प्राप्त करूशका देवान व्यवस्था केलेली आसा. अशी भागवत शास्त्र आसा. त्या भागवतांत तूं तेगेले महात्म्य आसा. कोण म्हणून वक्त जावका उलयतालो कोण कोण योग्य आसा अशें म्हणलां की जाग्यान तूं तो ब्राह्मण असो क्षत्रीय असो वैश्य असो शुद्र असो ब्रह्मचारी असो या गृहस्थ असो या वानप्रस्थ संन्यासी असो तांतू काय फरक पडना. पण तागेल्यान तूं एक गूण आसा का तागेले मनान तूं कोणाय बद्दल द्वेष आसचे नजो असुया आसचे नजो सगळ्यांत सगळ्यांत पशी महत्वपूर्ण गूण आसा का तागेले मनान तूं शुद्ध वातावरण आसा का पवित्र मन आसा का तागेलें आनी तागेले खावचे पिवचे अभ्यासू एकदम पवित्र आसा का मॅरी जळके खावचे ना मांस खावचे ना तांतें खावचें ना आहार पवित्र आसूं का आनी कसन तो खाता ते देवा अर्पण करून खावचें आसा. शाकाहारी जाल्यारूय वडना पण देवा अर्पण केल्लें करून नैवेद्य करून प्रसाद म्हणून खावचें आसा. तुमी बिस्कूट खावयता उद्दां पिवयता दूद पिवयता आनी कसनय कोको जेवयता पण कसन तोंडा भितर वता ते देवा नैवेद्य करून खावचें आसा. आनी त्या योगे तागेल्यान तूं वैष्णव ब्राह्मण आयले गूण आनी कर्म प्रकट जावका. देवान कसं म्हणलें आसा चतुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभाग अशा. देवान अशी म्हणी चतुर्वर्णम मया सृष्टम जन्मकर्म विभाग अशा अशें म्हणलं हांवें नाही तशी म्हणी देवान सांगला आमगेल्या दृश्टीन ब्राह्मण कोण आसा जागेले कर्म ब्राह्मणाचे आसा ती जागेले गूण ब्राह्मणा आसा ती जागेले कार्य ब्राह्मणाचे आसा. तर अशे प्रकारे जन्म कसले आसो तागेले कर्म ब्राह्मणाचे आसा का तागेले गूण ब्राह्मणाचे आसा का. देवान भगवद्गीतेन ब्राह्मणाला गूण वर्णन केल्ले आसा आस्तिक्यम समस नमस्तपशौचम क्षमा शांती आर्दवम हां असे वर्णन केलं नऊ गुण दिले असं ब्राह्मणाले त्या गुण कोणा भितर असं ती तो वैष्णव ब्राह्मण. तागेल मुखांतल्यान भागवत ऐकू का कोणालाही मुखांतलं भागवत ऐकूचे नजर ताजी तुलना तगेले कंपेर केलेलं असं की दूध तुमगेलं असं ताका सापान नागान तोंड लायलं असलं री ते दूध आम्ही पिवचे नजर दूध असते तांतो विष प्रवेश केलेलो आसता ते दूद पिले सुद्दां दूद पिले म्हणून जाता पण लगेच मृत्यू येता दोन मिनटांनी. तें तशी श्रीमद भागवत अमृता म्हणजे आसा पण ते तुम्ही अयोग्य व्यक्तीच्या मुखान आयकल्यार लाभ जायना नुकसान जाता. आणि एक आसा क्वॉलिटी त्या मनशा भितर आसा का कोणाक तुम्ही भागवत ऐकूचे बसल्या ती तागेल मनान तूं भागवत करताना कसं इच्छा आसचे नज की म्हगेलें नांव जावं का ती भागवत सांगली मागीर म्हाका दुड्डू मेळ का म्हगेले प्रतिश्ठा जावं का अशें कसलेय तागेले मनान तो हेतू आसचे नजो अहैतुकी आसा का तुवें निरपेक्ष जावन आसा का देवाल सेवे खातीर म्हणून तर भागवत सांगता असले मनशाल मुखान तुल्यान भागवत आयकूं का नातल्यार आज आज काल भागवताचे बिजनेस आसलेस बिजनेस 51 लॅक्स भागवत कथा 7 डेज 1 करोड 21 लॅक्स अशी रेट आसा लोकांना हांव जावं का तुमकां 21 लॅक्स म्हगेलो रेट आसा त्या पुरा पुरे सबमीट कर दक्षिण म्हणून मागीर हांव तुका हा सांगता आनी डेट दिता तुका अशी पुरा बिजनेस करून दवरले आसा. आनी शास्त्रां सांगिल्लें आसा की बिजनेस करलेले मनशां दाखोवन तागेले मुखार दाखोवन भागवत आयकूचें नासा तें आमकां लाभ करचे भशेन नुकसान करता. भागवत करता जाल्यार भावना आमकां अफेक्ट करता त्या खातीर शुद्ध प्रवृत्ती पवित्र प्रवृत्ती आसले मनशान तागेले मुखार दाखोवन भागवत आयकूंका मागीर तो गृहस्थ असो संन्यासी असो ब्रह्मचारी असो ताजे काय फरक पडना. आनी आमगेले आयकतालेले कसले योग्यता आयकताले म्हणान तूं एकच आसा क्वॉलिफिकेशन, त्या म्हळ्यार तांकां आयकूची इच्छा आसा तुका, पवित्र इच्छा आसा तुका. ह्या खातीर न्ही की भागवत आयकलें मागीर म्हगेलें दोळे वाडीक जाता, भागवत आयकलें मागीर म्हाका प्रमोशन मेळटलें, भागवत आयकलें मागीर म्हाका घर जातलें, म्हगेलें लोन कैद जातलें, म्हाका सगळें धन लाभ जाता आशिल्लो. ह्या हेतून भागवत आयकुचें आसा. भागवत आयकुचें केवळ एका कारणा खातीर, जन्म उद्धार करचे खातीर, देवाल भक्ती प्राप्त करचे खातीर, एक उद्देश परमार्थ, एकरो उद्देश. स्वार्थ भागवतांत तूं ना खंयची. भागवतां वर्णन केल्लें आसा, अमलम पुराण सांगलें आसा. भागवत अशी पुराण आसा, अठ पुराण सर्वश्रेश्ठ पुराण भागवत, लास्ट पुराण. आनी अमलम पुराण म्हळ्यार तांतू धर्म अर्थ काम मोक्ष हाची चर्चा केलेली ना. कारण धर्म अर्थ काम मोक्ष आमकां जगांत उपास येवचे खातीर कारण जाता. मोक्ष कामना करूनय भागवत आयकुचें आसा, कारण मोक्षा पशी श्रेश्ठ लाभ भागवतांत आसा. तो कसो लाभ आसा? देवा खातीर शुद्ध भक्ती, देवाल संतुश्टी, देवाल दया तांतू मेळचें साध्य आसा. म्हणून धर्मच पालन सांग जावका म्हणून भागवत आयकुचें आसा, अर्थ प्राप्ती जावका म्हणून भागवत आयकुचें आसा. काम म्हळ्यार म्हगेल्या ह्या जगांत तूं म्हाका भोग प्राप्त जावका, बायले मनशालो, धार्ली मनशालो, चेडूं वलो, कुटुंब येयलो, जातीलो, देशालो, समाजालो सुख प्राप्त करता म्हणून इच्छा करचें नज. आनी सगळ्या भशेन मुक्त जाले मागीर, विरक्त जाले मागीर आत्माक कसं नाका, आत्माक मुक्त जावका, मोक्ष जावका, तिवय स्वार्थी इच्छा आसा. म्हाका मोक्ष जावका म्हणून ती स्वार्थी इच्छा आसा. धर्म अर्थ काम मोक्ष हाचे मुखार वचून प्रेम पुमार्थ महान असं म्हणून सांगले असं भागवताचा उद्देश, जीवना उद्देश म्हणून सांगले असं प्रेम पुमार्थ महान. देवाविषयी मोग जावका, देवाविषयी भक्ती निर्माण जावका म्हणून भागवत सांगिल्लं असं. आणि ह्या भागवतांत तू धर्म अर्थ काम मोक्ष चर्चा केलेलं ना, केवळ भक्ती आणि शुद्ध भक्त हांगेलं वर्णन केलेलं असं. कर्मकांडा वर्णन केलेलं ना, तुम्ही ही पूज केल्यावर तुमकां ह्या लाभ जाता, तुम्ही ह्या वृक्षाक सात प्रदक्षिणा करता, नैवेद्य करता, मागीर तुमकां चेडूं जाता, मागीर तुमगेलो वो कॅन्सर गूण जाता, आनी तुमगेलें दोळे वाडीक जाता, तुमगेले पुत्ताक ॲडमिशन मेळटा, अशें मस्त आसा पळय. सत्यनारायणा व्रत आसा, मस्त व्रत आसा ती. ताका म्हणजे कर्मकांड. त्या कर्मकांडा वर्णन ह्या बुकांत दिलेलें ना. तुमकां कर्मकांडा आसा इंट्रस्ट तूं ह्या बूक वाजूं नाका. तुमी तुमकां भक्ती इंट्रस्ट आसा ह्या बूक वाजूका. ह्या बुकांत तूं, ह्या ग्रंथांत तूं कर्मकांडा वर्णन केलेलें ना, ज्ञानकांडा वर्णनय केलेलें ना. तें ज्ञान सागर आसा पण ज्ञानकांड वर्णन ना. म्हळ्यार ज्ञान जालें मागीर वैराग्य प्राप्त जाता, मागीर जगत्यांत तूं म्हाका रुची वर्ण आनी म्हाका तशी आतां जगत्यांत रुची कैद करता म्हूण म्हाका विरक्त जावका, ताचें वर्णन तूं केलेलें ना. केवळ भक्ती म्हणून ते आयकतालो श्रेश्ठ व्यक्ती परीक्षीत महाराज सांगतालो श्रेश्ठ व्यक्ती सुखदेव. आणि सभेंत कोण कोण बसला? व्यास मुनी, नारद मुनी, भारद्वाज मुनी, सर्वश्रेश्ठ जगांतले सर्वश्रेश्ठ ज्ञान थंय बशिल्ले आसा. ती तांगेल भितर जाल्लेलो संवाद आसा वो, आनी तो आमकां आयकुचें मेळटा कारण व्यासदेवान तो बरोवन काडला म्हणून. आनी ह्या जगांतल्यान तूं अनेक स्थानांत तूं हें भागवत केल्लें आसा. हांव सांगिल्ले प्रमाणे शंकरान, शंकर देवान पार्वती सांगिल्लें आसा, व्यासदेवान सगळे बायले सांगिल्लें आसा, मागीर पुत्ता सांगिल्लो आसा गर्भा आशिल्लो, मागीर गर्भा जाले मागीर भायर आयले मागीर सांगिल्लो पसो सांगिल्लो आसा, मागीर शौनक ऋषीन सांगिल्लें आसा, सूत गोस्वामीन सांगिल्लें आसा. अशी अनेक प्रसंगांत तूं वर्णन आसा आनी सकट प्रसंगांत तूं कोण कोण कसो सांगला ताजी रिपीट केलेलें आसा, डिस्कस केलेलें आसा. ताका म्हूण सत्संग. सत्संग म्हळ्यार सत्य विशयांत तूं केल्लेलो संघ, ताका म्हूण सत्संग. आनी सत्य विशय खंयचो? सत्य विशय एकूची देवाल विशय. सत्य विशय म्हळ्यार एकूची सच्चिदानंद देवाल वर्णन केल्लें आसा. सत्य आनी चित्त आनी आनंद, सत्य म्हळ्यार अमरता, अमरत्व. सत्य विशय म्हळ्यार भगवंता विशय. आनी सत्संग म्हळ्यार ज्या सभेन तूं बसून देवाल विशय चर्चा करता ती, ताका म्हूण सत्संग. सकट भक्त मनशे वट्टू येवन पुडवे न्हेसून तिलकान लावन तर फिल्म स्टोरी बी डिस्कस केल्यार तो सत्संग न्ही. अरे हांव गेलेलो अशें पिक्चर पळोवचे गेल्लो, म्हगेलो वट्टू भक्त आशिल्लो, ताका वट्टू पळोवन पिक्चर पळयला हांवें, तो सत्संग न्ही. दोन माणी, दोन माणी, दोन पशे चड मनशे वट्टू येवन केन्ना आमी भगवंता विशीं चर्चा करता ती, तेन्ना ताका ताका म्हणचो सत्संग. दोन भक्त येवन तुगेले चेडले वाडे कशे करचे, तुगेले बिजनस कशे करचो, शेअर रेट कशी इन्क्रीज करचो, शेअर कशे विकूचे, कशे खरेदी करचे, हे भक्त येवन चर्चा करचे सदेस. केन्ना भक्त मनशे वटू येवटू येवन ते चर्चा करता ती, तो सत्संग न्ही. भक्त मनशे वट्टू येवन भक्तां भितर बसून देवा विशीं चर्चा केल्यार ताका म्हण सत्संग. अशी महान सत्संग, श्रोता श्रेष्ठ व्यक्ती आणि सांगतालो श्रेष्ठ भक्ती अशी श्रेष्ठ चर्चा झाली असं त्याचे परिणाम श्रीमद भागवतम. तंतु 10 विषय असत आणि तू पद्मपुराणात तू वर्णन केलेलं असं की श्रीमद भागवत म्हणाले देवाल शरीर स्वतः शरीर असं, स्वतः देव कृष्ण श्रीमद भागवत असं. कशी प्रथम स्कंद द्वितीय स्कंद देवाल पाय असं ती असे वर्णन केलेलं असं. त्याचे श्लोक असा सांगतो का, पादौ यदियौ प्रथम द्वितीय देवाल प्रथम द्वितीय स्कंद म्हणाले पाय, त्याच्या मागिरी तृतीय आणि चतुर्थ स्कंद देवाल झांग, त्याच्या मागिरी पंचम स्कंद नाभी. हां सांगितलं सांगा नाभीस तथा पंचम एव षष्ठो भुजांतरम. स आणि स स्कंदच पळ आहे देवाल वक्षस्थल, षष्ठम स्कंद केंद्र वाजतात ते त्यांना देवाला वक्षस्थल अनुभव करतात ते. 7 आणि 8 स्कंद वाजताना आर्म्स भुजांतरम देवाला 2 भुजा म्हणजे 7वा आणि 8वा स्कंद. 9th कंठ स्कंद म्हणजे देवाल कंठ, त्याचे वर्णन केलेलं सांगा कंठस्तु राजन नवमो यदियो देवाल कंठ म्हणजे नवम स्कंद. तंतु परशुरामाल वर्णन असं, सुकन्या चवनमुनी वर्णन असं. दशम स्कंद म्हणजे कसं नाही, दशम स्कंद म्हणजे मुखारविंदम दशमहा प्रफुल्लम देवाल प्रफुल्ल मुख कमल ते दशम स्कंद असं. दशम स्कंदांत देवाल चरित्र वर्णन केलेलं असं. 89 चॅप्टर अध्याय असं ती आणि तो देवाल चरित्र वर्णन केलं असं. आणि 9 स्कंद अशा प्रकारे बरेल असं ती की आमगेल दशम स्कंद ऐकूचे समजून घेऊची योग्यता निर्माण जाता. म्हणून सांगेल असं आचार्य लोक गुरुजनांनी की केदनाही दशम स्कंद जंप करचं नज सगळा इंटरेस्ट असं इंटरेस्ट की रासलीला कसं केलं देवाने ते सुरू ऐकू का म्हणून म्हणा. पण ते रास अर्थ केदन कळतं आमका, केदन आम्ही जीवन शुद्ध करता ती, आमगेला आहार शुद्ध असा, आमगेला विचार शुद्ध असत, आमगेले कर्म शुद्ध असत. आणि आम्ही दशम स्कंद पावचे पुढे 9 स्कंद लाईक करून अध्याय बाय अध्याय आम्ही अभ्यास केलेलं असतं, संयमान अभ्यास केलेलं असतं, त्यातनं आमगेले मनाची तयार जाता दशम स्कंद स्वीकार करूचे कतरी. 9 स्कंद लाईक करून अभ्यास केले मागीर दशम स्कंद कळचे अशी योग्यता निर्माण जाता, त्यातनं श्रीकृष्ण चरित्र आमक कळून येता. स्ट्रेट दशम स्कंदार गेल्यार आमकां कसनही कळना, जावचे मात्र मनोरंजन मात्र. आणि भागवत कारण मनोरंजन ना, मनोरंजन जाता, मन संतुष्टी लाभता, मन आनंद खुशी जाता, त्या पुरा साईड बाय प्रोडक्ट्स. पण मनोरंजना खातरी भागवत बरेल ना, आत्मउद्धाराच्या खातीर भागवत बरेल असं. तर आत्मउद्धाराचा संपूर्ण लाभ जावक असलरी 9 स्कंद पूर्णपणे अभ्यास करून मागीर दशम स्कंद वाचू सुरू करता. तांतू ग्रेड असं, सुर्वे जन्म लीला असं, मागीर बाल लीला असं, मागीर गौचारण लीला असं, मागीर लास लीला असं, आणि मागीर पुरा वर्ण पुढचे द्वारका हस्तिनापूर लीला वर्णन असं, मथुरा हस्तिनापूर द्वारका लीला, मागीर अंतर्धान लीला असं जाऊन 89 चॅप्टर्स असं ते. ताची मागीर 11th स्कंद 11वा स्कंद त्या देवा ललाटक क्षेत्र, त्याचे वर्णन केलेलं असं. एकादशो यस्य ललाटपट्टम, एकादश स्कंद असं ते देवाला ललाट कपाल क्षेत्र वर्णन केलं असं. आणि 12 अध्याय स्कंद शीर देवालय मत्ते अशी पूर्ण देवालय वर्णन केलं असं. आणि स्टार्ट काय देऊन केला, वय दाखवून केलं की नाही स्टार्ट. देवाला मूर्ती पळताना एक नियम असा, देवा कधी नाही चेहरा पळचं नसं कधी नाही, सुरे पाय पळव का देवालय, पायाक नमस्कार कोर का, मनादाखरी दूर असतरी हात हात जोडून देवा पायाला नमस्कार कोर का, आणि हगुरोगर पाया दाखवून देवाक पळसू रोख का, मागीर जांग पळो का, मागीर वेस्ट पळो का, मागीर नाभी पळो का, मागीर वक्षस्थल पळो का, मागीर कंठ पळो का, मागीर मुखारविंद पळो का. तशी दर्शन घेतल्यारी आमकां देवा दर्शनाचा पूर्ण लाभ जाता. देवाची द्वारी उभा क्षणभरी पुण्याची गणना कोण करी, तशी दर्शन केलं मागीर कितली पुण्य प्राप्त जाता जी कोणी ग्लॅक करून साथ देना कोणाक, असे तुकाराम महाराज सांगितले असं. तुकाराम महाराजान तर तशी भागवतम असं मार्ग श्रवणात असं, मार्ग असं श्रुती कानना दाखवून पळचं असं, पण कानना दाखवून ऐकलं मागीर हृदया पटला तू देवाला दर्शन जाता, देवाला संघ प्राप्त होता, अशी आहे श्रीमद भागवत असं. आता मी भागवतांतू कसं कसं असतं ते चर्चा करूया. भागवतांतू प्रत्येक अध्यायाप्रती प्रत्येक श्लोका प्रती आमगेल्या आयुष्या खातीर अनंत शिक्षा उपदेश प्राप्त आसा. असल एक श्लोक ना भागवता जंतु आमकां उपदेश प्राप्त जायना. शंकर देवान सांगिल्लं आसा भागवत महात्म्यान तूं की भागवतांत तूं 18,000 श्लोक आसा ती, तांतूंत खंयचो एक श्लोक तुमी घेवन न्हू जिवनांत तूं अंमल करूं येता, मॅरी कसं म्हणटा ताका अप्लाय करूं येता जिवनांत तूं. एक श्लोक तुमी जिवनांत तूं यशस्वी परिणाम करून अप्लाय केल्यार भगवंताचं क्षेत्र प्राप्त जाता, वैकुंठ प्राप्त जाता, अशी स्वतः शंकर देवान आमगेल्या बायले सांगले आसा पार्वती देवीक. इतली भागवतांत शक्ती आसा. तशी शंकरान गीता महात्मेय बायले सांगिल्लें आसा. तांतूय म्हणला भगवद्गीतांचो 700 श्लोक आसा, 700 वर्सीस. तांतूंत खंयचोय एक श्लोक घेवन तुमी जिवनांत तूं अप्लाय करूं येता. 1/4 श्लोक अप्लाय करूं येता अशें सांगिल्लें आसा. कोण तें करता ताका वैकुंठ प्राप्त जाता ह्या जिवनांत लास्ट क्षणांत तूं, अशी भागवतांत तूं वर्णन केल्लें आसा. भागवतांत तूं अनंत प्रेरणा आसा जिवाक जो मलूल जावन आपला जिवांत तूं हांगा ताका आलस्य आसा, ताका इंट्रस्ट ना, ताका स्मृती ना, ताका बुद्धी ना, ताका सत्कर्म करची प्रवृत्ती ना, सत्संग करची इच्छा ना, तो केन्ना पळयता उपद्रव जाल्ले आसता ताका, अशे अवस्थेन तूं भागवतान तुल्यान ताका अनंत प्रेरणा प्राप्त जाता, अनंत उत्साह, अनंत उत्तेजना प्राप्त जाता. आणि भागवतान तूं सगळ्यांत पशी महत्वपूर्ण म्हळ्यार हे जीवन कसं खातीर दिलां आमकां, ताचे उद्देश कसं न्हय, ताचे पर्पज कसं न्हय, ते कसं खातीर ताचे लक्ष कसं न्हय, ताचे गोल कसं न्हय, ताची वर्णन भागवतांत प्राप्त जाता. भागवत अशें शास्त्र आसा की तें वाजील मागीर केवळ वाजील मागीर मनन करून चिंतन करून निधिध्यास करून वाजील मागीर त्या जिवाक उपास ह्या जगांत जन्म ना. पण ते 18,000 श्लोक आसा ती, ताका वाचचा काही काळ जाता. कोणाकोणाक 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष नुसतं वाजूच काण म्हण वाजूच न्ही, मनन चिंतन निधिध्यास हां त्या करचे आवश्यक आसा. एक पंत आयुष्यान तूं तशी त्या प्रकारे मन लावन निधिध्यास करून भागवत आयकल्यार उपास कोणाक जन्म जायना जगांत तुया अशें वरदान दिल्लें आसा. इतली शक्ती आसता तूं भागवतान. तूं भागवतान तूं आमी कोण आसा हाजें गुरु तूं दिल्लें आसा. आमी लागता आमी पुरुश आसा, तुमी लागता आमी स्त्री आसा ती, आमी लागता आमी भारतीय आसा ती, आमी लागता आमी GSB आसा ती, आमी लागी अंतूल आसा ती, तरणाकुंड आसा ती, मांतार आसा ती, मिडल एज आसा ती, आमगेले अनेक प्रकारची गुरुत्व आमगेलो. पण सत्य गुरुत्व खंयचो आमगेलो, ममय वांशो जीवलोकी जीवभूत सनातन, आमी देवाला अंश आसा ती, ताचे परिचय ताचे गुरुत्व हांतूं दिल्लें आसा भागवतांत तूं. आनी आमगेलो स्वभाव कसो आसा ताचें वर्णन केल्लें आसा. सच्चिदानंद स्वभाव, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम विदधातु कामान, आमी देवाला अंश आसा ती, देवाला सकट गूण आमगेले भितर आसा ती, अणू मात्र असो आसा ती, देव सागरा म्हणके आसा ती, अनंत सागरा म्हणके सच्चिदानंद, आम्ही सच्चिदानंद अंश मात्र आसा ती. आमगेल्यान तूं देवालान साम्य आसा, तांगेले आमगेले संबंद आसा, तो संबंद आमी सेवा करची ताणी सेवा घेवची संबंद आसा, मोगा संबंद आसा, प्रेम संबंद आसा, ताची पुरा वर्णन गुरुत्व आमकां भागवतान दिल्लें आसा. लास्ट म्हळ्यार देवाले परमचरित्र ताचें वर्णन न्हू भागवतांत दिल्लें आसा. देवाल चरित्र वर्णन करचें उद्देशान भागवत बरयल्लें आसा, परंतु देवाल चरित्र कोळका म्हणून ताजी फुडें भक्तचरित्र वर्णन केल्लें आसा. त्या भक्तचरित्र आयकून जाल्लें मागीर तयार करून आत्मशुद्धी केल्ले मागीर दशमस्कंदांत तूं देवाल चरित्र येता, ते मेन विशय भागवताचो. आनी देवाल कथ कोण आयकता, देवाल लिला कोण आयकता, ताका ह्या जगांत उपास जन्म प्राप्त जायना. ह्या जिवनांत तूं आमकां देवा विशयी आसक्ती प्रेम जावका त्या खातीर जीवन दिल्लें आसा. नातल्यार सुण्या जीव आनी माजरा जिवान तूं मस्त प्रकारचे आहार निद्रा भय मैथून मस्त कार्य आसा. आमी ते करता 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 आयले आसा ती 84 लक्ष येवन तूं भोवन 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 आमी आतां लास्ट मनुश्य जाल्ले आसा ती. आनी मनुश्य जाल्ले मागीर तेंचे काम करचे जन्म दिल्ले ना आमकां, ते सुण्याकय उपलब्ध आसा, माजराकय उपलब्ध आसा, पक्षीकय उपलब्ध आसा, ते आमकांय उपलब्ध आसा. पण तेच कार्य करच्या खातीर ह्या जीवन व्यर्थ करचें ना. ह्या जीवन आमकां ह्या चक्रा दाखोवन भायर पडच्या खातीर दिल्लें आसा. 84 लक्ष जिवनांतल्यान जन्म मृत्यू जरा व्याधी चक्रांतल्यान मुक्त करचें कितें तरी एक चान्स दिल्लो आसा आमकां. तो चान्स दिल्ले मागीर कशी परिपूर्ण करता म्हणून साध्य करचे खातीरी हें भागवत दिल्लें आसा. केन्ना देवा विशीं आमकां आयकुचें मेळटा अशें सांगलें आसा की अनंत जन्मांत तूं अनेक पुण्य कार्य केल्ले शिवाय, अनेक जन्मांत तूं भक्ताली साधूली सेवा केल्ले शिवाय कांणारी भागवतपणां आणि कोणाला कान्याने भागवत पडतं असं म्हणून तुम्ही देख पडता, त्यांनी तुम्ही लेखू का की ह्या मनशाने ह्या बायले मनशानं मागील जन्मान तू मस्त पुण्यकार्य केलं, आता जे फलस्वरूप तांक ह्या जन्मात तू भागवत परिचरले असं अगिल कान्नारी भागवत पडता असं कोणालाही कान्नार भागवत करणं बाय द वे अशी पणा, इट इज नॉट ॲक्सिडेंट बाय द वे. आमगेल हॉस्पिटलात तो आम्ही सकाळी दर दिवसा प्रतिदिवस सकाळी 10 घंटे की आणि दुपार 2 घंटे की एक श्लोक वाजूचे असं ओपन फोरमान तू तांतु 200 पेशंट बसले असं ती आमगेल स्टाफ राबिले असं ती तर सकाळांक प्रतिदिवसाक 10 घंटे की आणि 2 घंटे की दुपार दनपारा भागवत एक श्लोक ऐकूच मिळता. आज सकाळी वाजले असं हांवें भागवत षष्ठम स्कंद चाल झाला तर हॉस्पिटलात तुम्ही आयल्या ती पेशंट जाऊन डॉक्टर वाट पळत असं डॉक्टरचे काही वेळच्या वेळ असं लाईन लावून तुम्ही नंबर दिले असं बसले असं ती त्यांना बसले असताना तुमकां श्रीमद भागवत श्लोक ऐक पडता ताजे अर्थ ऐक पडता तात्पर्य ऐक पडता 10 मिनटां का तरी त्यांना सगळं पेशंट कसं काम ना डॉक्टरांनी की येईनी बसचं कसं काम ना म्हणून ते ऐकतात ती त्यांना आमकां कळता की हांनी मागील जन्मान तू अनेक जन्मान तू पुण्यकर्म साधू सेवा करून परिपूर्ण झाले ते म्हणून हंगा पेशंट जाऊन आले ती त्या निमित्तान तांकां भागवत ऐकूंक मेळटा. कारण मरी मनुष्य जीवन भागवत आत्मसात करचे का दिल्ले असं बाकी भोग वस्तू फुरा बाय द वे शरीर चालू करता तरी आमकां कामय कोरका जेवणे जेवका राती निद्दो का वखदय घेऊ का शीख पडले वगैरे पण त्या खातीर जीवन नाही आमगेले ते शरीर धर्म असं आत्मधर्म देवाला प्राप्त करचे का तरी त्या खातीर जन्म दिल्लो असं तशी श्रीमद भागवताची सुरुवात स्टार्ट सकळाचो उगम कोण म्हणून देवान सांगितलं असं जन्माद यस्यता हे सकळ आम कसं देख पडतं पळय कसं देख पडता कसं देख पणा कसं गत्तो असं कसं गत्तो ना त्या सकळा उगम कोण असं श्रीकृष्ण भगवान तेने ब्रह्मरुदाय आदि कवये मोह्यंती यत्सूरयः त्या देवानं ब्रह्माकाही मोहित केलेलं असं देवतांकाही मोहित केलेलं असं अशी देव ह्या भागवताचा उगम असं या जगत्या उगम असं म्हणून सांगेल असं धर्मोपूजित कैतवत्र यत्र वा कैतव धर्म मॅरी ज्ञानकांड कर्मकांड मुक्तिकांड सकले अशांत हां विषयेर भांड सांगेल असं तांतूल कसलाय संबंध आहे भागवतांतू ना धर्मोपूजित कैतवत्र कसं म्हणे कैतवमुळे कसं नाही नाक झालेलं आहे आत्मकल्याणाविरुद्ध आशिले ताका म्हणजे कैतव धर्म जाऊ का म्हण दिसता कशी भोग घेऊचो दुड्ड कशी कमवचो खंचे व्रत केल्यारी दुड्ड मिळता खंचे व्रत केल्यारी चांग बायल मिळता खंचे व्रत केल्यारी चांग पुत्र मिळता असे मस्त व्रत भरले असतं पुराणात तू तीन म्हणून शास्त्र असं सत्वगुणी शास्त्र रजगुणी शास्त्र आणि तमगुणी शास्त्र आणि पारलौकिक शास्त्र त्रिगुणातीत शास्त्र म्हणून असं या भागवत त्रिगुणातीत शास्त्र आणि तू सत्वगुण ना रजगुण ना आणि तमगुण ना त्या तीन गुणा मागिरी विशुद्ध सत्वगुण असं तंतू देव असं त्या गुणांत तू केलेलं निर्माण केलेलं शास्त्र असे आहे त्या खातरी मनुष्याक त्रिगुणातीत जाऊन या शास्त्र कळून घेऊ का त्यांना ह्या शास्त्रा श्रवण केल्या परिणाम म्हणून आम्ही त्रिगुणातीत जातात ती केवळ योग करून तपस्य करून दानधर्म करून नदीन तू स्नान करून त्रिगुणातीत जाऊच जायना असे वर्णन केलं ब्रह्मानं ऐकलंय अरे परीक्षितानं सुखदेवाला तोंडान दाखवून श्रीमुखा दाखवून भागवत ऐकले आणि मोक्ष प्राप्त झालं ताका देवाला धाम प्राप्त झालं ब्रह्मा काही सृष्टी करता का विश्वास जाय न्ही कशी आहे म्हणून ताका आश्चर्य झालंय म्हणून ब्रह्मानं सकळ नमुने साधना ओट्टो केली आणि एक कडेन भागवत दवरले एक कडेन सगळं साधन दवरले आणि कंपेअर केले तरी भागवत सकळा पछी हॅवी असं सकळ प्रकार तपस्या एकाड दवरली सकळ प्रकार दानधर्म एकाड दवरलो सकळ प्रकारचे व्रत एकाड दवरले सकळ प्रकारचे नदी नयंत स्थान स्नान करता पवित्र नदी स्थान एकाड दवरले कसं कसं म्हणून असं तीर्थस्थान दर्शनच देवालय ते पुरा एकाडकडे दवरले आणि भागवत एकाडकडे दवरले आणि भागवत वॉज हेवियर दॅन ऑल द व्रतज आमक ते कोळका म्हणून भागवतान ब्रह्मान लिहिलं केलेलं असं अशी प्रकार शास्त्र आमकां लाभिलं असं तातूंत 10 विशय असं ती आता वच के तत्वज्ञानमय चर्चा असं पण ऐकू का आमकां कोळका भगवता कसं कसं दिलेलं असं भगवतान तू तांतू सर्ग म्हणून दिलेलं सर्ग सर्ग विसर्ग मॅरी प्रायमरी क्रिएशन ताचे खातीर देवान 24 तत्व ब्रह्मा दिल्ला प्रायमरी एलिमेंट्स सप्लाय ऑफ द ओरिजिनल एलिमेंट्स ते 24 तत्व ब्रह्माक देवान दिलेलं असं ते 24 तत्व म्हणटा ती सर्ग. देवान 24 तत्व निर्माण करून ब्रह्माक दिल्ले सगळ्यात तूं हाजे फुडें तूं हाजे मुखार कार्य कर म्हणून ब्रह्मान निर्माण केल्ली सृश्टी आसा ताका म्हणटा ती विसर्ग. देवा कडेन 24 तत्व घेवन ब्रह्मान सृश्टी निर्माण केल्या. सृश्टी निर्माण केल्ले मागीर जीव निर्माण केल्या ती. हे 24 तत्व वापर न्हू आमगेलो जीव पक्ष्याल जीव कुत्र्याल जीव सुण्याल जीव मजराल जीव मागीर झळक्याल जीव अशी 84 लक्ष योनी निर्माण केल्ली आसा ताका म्हणजे विसर्ग. ताचे मागीर अनेक वर्णन केलें आसा स्थान वर्णन केलें स्थान वर्णनम म्हळ्यार कितले लोक आसा ती. 7 प्रकार स्वर्ग लोक आसा 1 प्रकारचो पृथ्वी लोक आसा 6 प्रकारचे नरक लोक आसा ती. ताचे मागीर 27 नरक आसा ती सकाळ ताज्या हाचें पुरो वर्णन केल्लें आसा. तिसरो विशय चवथो विशय पोशणम कशें देवान हे सारे निर्माण केल्ले लोकांत तूं देवान कशें पोशण केलां देव कशी रक्ष करता तांची कशी मेनटेन करता सकाळ देखभाल करता ताचें वर्णन केल्लें आसा पोशण. ताचे मागीर उतय आहा हे निर्माण केल्ले मागीर ब्रह्माक कशी शक्ती प्राप्त जाता उपासोपास निर्माण करता रावची उतय आहा म्हळ्यार क्रिएटीव पोटेंसी तेवूय देवान वर्णन केल्लें आसा. ताचे मागीर मनवंतर ब्रह्माल 14 पुत्र आसा ती मनू 14 मनूज तांगेले काल आसा लक्ष वर्सान काळ आसा तेगेलो. ब्रह्माल एक जीवन आसा पळय ते 14 भागांत तो डिवायड केल्लो आसा. एक भाग एक मनूल कार्यकाल आसा तशें 14 मनूल 14 कार्यकाल जाले मागीर ब्रह्माल एक काल पूर्ण जाता. ते 14 मनूल वर्णन केल्लें आसा आनी खंयचे खंयचे कालांत तो आनी राज्य केल्लें आसा तांगेले लिला वर्णन केल्लें आसा त्या मनवंतर वर्णन. खंयचो विशय विशय 1 2 3 4 5 6 सेवेंथ विशय म्हळ्यार ईशानुकथा देवा विशीं वर्णन केल्लें आसा देवा विशीं शास्त्र वर्णन केल्लें आसा सायन्स ऑफ गॉड इज एक्सप्लेन्ड. ताचे मागीर निरोधा म्हळ्यार हे सकड नश्वर जगत्य सोणू कशी देवा प्राप्ती करची ताजें नॉलेज दिल्लें आसा ताका म्हणचे निरोधा. निरोध म्हळ्यार आसक्ती सोणू निरोध करून देवा कशी प्राप्ती करची हो विशय आसा. आनी नायन्थ विशय आसा मोक्ष कशी प्राप्त करचो मोक्षार जोर दिनी मोक्षाक प्रायमरी विशय करनी पण मोक्ष डिस्कस केल्लो आसा. आनी लास्ट विशय 9 विशय चर्चा केल्ले मागीर लास्ट विशय कळ का म्हणून लास्ट विशय दवरलो आसा तो आसा आश्रय तत्व. हे सकळ जगत्यांत तूं कोणाक आश्रय घेवं का तो कोण मनुश्य व्यक्तिमत्व कोण ती पर्सनेलिटी कोण तागेलें नांव कसं न्हय तो खंय आसा खंय रावता तागेलें कार्य कसं न्हय ते आश्रय तत्वाचें वर्णन केल्लें आसा. आनी दॅट इज अ मेन सब्जेक्ट ऑफ श्रीमद भागवतम. त्या कळची काय तरी हो 9 विशय एक्सप्लेन केल्लो आसा. ताजे मागीर आमी कोणाक आश्रय प्राप्त करको सर्व धर्म परित्यज्यम माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. देवान धर्म वर्णन केल्लो आसा आनी देव सांगता हांव सांगिल्लो धर्म तुका पुरो त्याग करचे आसा म्हूण. हे विशेश स्टार्ट स्टेजार सांगिल्लें आसा की हो धर्म पालन कर का तूं अन्नाल धर्म पालन कर का अम्माल धर्म पालन कर का मनुष्य धर्म पालन कर का आनी समाज धर्म पालन कर का पुरो धर्म वर्णन केल्लो आसा. लास्ट देव सांगता हे पुरो केल्लें मागीर हे पुरो सगळो तूं सोडचें आसा तुका सर्व धर्म परित्याज एक धर्म न्ही सगळं सोडून दिवका आनी म्हाका एकल्याक शरण येवका मागीर हांव तुका सकळ पापांतून मुक्त करता तूं भिवूं नाका मा शुच आहा डोंट वरी. तो लास्ट विशय आनी तो विशय कळचे काय तरी तुमकां आनी आमकां सगळ्यांक मनुष्य जल्म दिला वो आश्रय तत्व आमकां कळना तरी हें जिवन व्यर्थ आसा अशें वर्णन केल्लें आसा की ज्या मनशाक मनुष्य जाल्ले मागीर श्रीमद भागवता परिचय जायना ज्या मनशाक श्रीमद भागवतालो परिचय जाल्लो तरी रुची ना इंट्रस्ट ना तागेलें वर्णन केल्लें आसा अशें वर्णन केल्लें आसा की तो मनुष्य चांडाळू आनी गाड्डव अशी वर्णन तागेलें आसा. त्या मनशान केवळ तागेल अम्माक प्रसुती वेदना दिवचे खातीर जल्म घेतला पृथ्वीर भार जावन भोंवचे खातीर जल्म घेतला आनी देवता ताका एक पृथ्वीर एक मेरी कसं म्हणटा का बर्डन म्हूण लेखता ती आनी तागेलें जीवन व्यर्थ आसा म्हण सांगता अशें खंयचें व्रत ना ह्या जगांत तूं तुज्या श्रीमद भागवता वटी तागेले तुलना आमी करूं शकता म्हणून. कलियुगांत तूं काल प्रभाव सगळा अशें आसा कालरुपी सर्प सगळा साप्त आसा आनी कलह आनी दंभ हे विशेश रुपान कलियुगांत तूं प्रधान आसा ती खंय कडेन पळय कडेन लढाय आसा कलियुगान तू खंय पळय घरान तू घरा भायर सोसायटीन तू समाजान तू जातीन तू देशान तू राज्यान तू देश देशा भितरी खंय लढाई ना सांगा तुमी. अरे मना भितर लढाई आसा सांगा. आंतरीक द्वंद्व भितर ही द्वंद्व आसा. दोन प्रकारचे मन मनान तूं लढाई करता आसता कसं करूं का म्हणून लढाई चलता आसता. लढाई ही कलियुगाचे प्रथम काल प्रथम गूण आनी सेकेंड प्रधान गूण कलियुगाचो म्हळ्यार दंभ. म्हळ्यार ही आमी कसो ना पळय तें दाखोवचें आमी आस म्हणून. टू शो वॉट वी आर नॉट, टू प्रिटेंड, टू क्रिएट अ पिक्चर ऑफ अनरियल सिच्युएशन. आमी कसो ना पळय आमी दान धर्म करना, आमी कंजूस नंबर वन, पण दाखोवचें की आमी कितली दाणी आसा ती. आमी अधार्मीक आसा ती, पण दाखोवचें आमी कितली धार्मीक आसा ती. आमी एकादशी व्रत करना ती, पण दाखोवचें ना की आमी एकादशी व्रत करता ती. ते दांभिकता कलियुगाचो प्रधान गूण आसा. आनी श्रीमद भागवत श्रवण केल्ले मागीर ती दांभिकता आनी कलह हे नश्ट जाता ती. बाकी खंयचो उपाय केल्यार कलियुगाचो मूलभूत गुणधर्म नश्ट जायना. श्रीमद भागवत श्रवण केल्ले मागीर ह्या कलियुगाचे मूळ दोश नश्ट जाता ती. भागवतान तूं 11th कंठ संघान सांगिल्लें आसा, कलेर दोशे निधेर राजन अस्ति एक महान गुण. कल म्हळ्यार दोशाचे सागर आसा, अनंत दोश कलियुगान तूं. पण श्रीमद भागवत हे कलियुगाचे वरदान आसा. कलियुगाचे सकळ दोशाक मुक्त करचे खातीर श्रीमद भागवत आमकां दिलेलें आसा. हेजे मागीर श्रीमद भागवत श्रवण केल्ले मागीर श्री हरी हृदयान तूं स्थान ग्रहण करुनूच बसता हें सांगिल्लें आसा. तुमगेले हृदयान तूं आत्तां आमगेले हृदयान सगळो काम वासना आस, प्रतिश्ठा वासना आस, भोग वासना आस, सकळ घर करून बशिल्लें आसा. त्या कडेन श्रीकृष्ण येवन स्थान ग्रहण करता आनी ताण श्रीकृष्ण भगवंताने स्थान ग्रहण केल्ले मागीर बाकी पुरो नक्क जाल्ले वस्तू पुरो भायर पडटा. हृदयान तूं भक्ती विकास जाता अशें सांगिल्लें आसा. केन्ना थंय आमी श्रीमद भागवत मन लावन आयकना ती, तेन्ना थंय जन्म मृत्यू चक्र मुक्त जावचें साध्य ना. श्रीमद भागवता परिचय जाल्ले मागीर तातूंत मन लायनात आमी, मन लावन तें वाजिना ती, तातूंत रुची घेना ती. तो पर्यंत अपास अपास पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठराशयनम हे चक्र चालू उरता. तें केन्ना कैद जायना. केन्ना हांतू आमी विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक मन लायता ती, इंट्रेस्ट घेवन काम करता ती, तेन्ना मात्र जन्म मृत्यू जरा व्याधी दुख्ख दोशानु दर्शनम ह्या चक्रांतल्यान आमकां मुक्त जाता अशें महत्व सांगिल्लें आसा. ज्या घरांत तूं श्रीमद भागवत पठण जाता, वाचता ती, लोक येवन आयकता ती नित्य नियमान, त्या घराक तीर्थस्थान अशी व्याख्या केल्ली आसा. तुमगेले घर तुमकां जावका मनान तूं असो की तुमगेले घर तीर्थ जावका तीर्थस्थान जावको म्हणून मनां आसलेली, तुमगेले घरांत तूं श्रीमद भागवत तुमी कथा आयोजीत करूं येता. तुमगेले घरांत तूं श्रीमद भागवत ग्रंथ हाण दवर येता. ज्या घरांत तूं श्रीमद भागवत हाण दवरलें आसा आनीक वाचचे वेळ आसा आतां हाडला मात्र, त्या घरांत तूं खंयचोय कलियुगाचो परिणाम जायना. त्या घरांत तूं कसलीय दुर्गती जायना, कसलीय वायट घटना जायना. कारण साक्षात श्री कृष्ण श्रीमद भागवत रुपान तुमगे घरांत तूं येवन राबला. ही प्रथम स्टेप, प्रथम फर्स्ट स्टेप. ताजे मागीर वाजील मागीर तुमगेलें घर तीर्थस्थान जाता. मनुष्य जीवन अशें म्हणटा तें की आमी घरा काम करून येता पळय तेन्ना आमगे घरांत तूं देव राबता, देवाल घर म्हणून आमकां आसता. थाकिया तोमारा घोरे अशें मना भाव आसता की आमगेलें घरा नांव आमगेलें आसा, लिगल एफिडेविट आमगेलें नांवार आसा, एग्रीमेंट आमगेलें नांवार आसा. पण मनान तूं अशी भाव आसा की ह्या घर तुमगेलें, तुमगेल्या घरांत तूं हांव आश्रित, तुमी स्वामी आमी आश्रित, तुमगेलें घरा हांव राबता, तुमगेलें सेवा करता करता हांव कश्ट करता, धनार्जन करता, धन अर्जन करून तुमगेलें सेवा करचें की तुमगेलें घरा हांव राबता हांव. त्या भाव केन्ना आमी अंगीकार करता ती, तेन्ना आमगेलें जिवन बद्ध मनुष्य जिवन, सत्य मनुष्य जिवन अशी पुरा श्रीमद भागवत महात्म्य आसा. आमगेलें जिवन धन्य आसा. तातूंत एक काण आसा, हां, कोण कोण श्रीमद भागवत आयकून पवित्र जावचे फाव आसा. आमी तुमकां वर्णन केलें कोण कोण योग्य आसा आयकुच्याक आनी सांगच्याक, तरी पण श्रीमद भागवतान तूं अशी शक्ती आसा की परम पापी व्यक्तीकय त्या मुक्त करचो साध्य आसा. पळय कोण व्यक्ती ताका कायम कोप आयला आसता, तुमकां अशें कोता अशें पर न्हय, कशी काही मनसं असतात जगात तू केदने पडे तांना कोपायलं असतं तन केदने शांत नाही अशी मनसं देखील श्रीमद भागवत ऐकून कोपमुक्त जाऊ साध्य असं अनेक प्रकारचे मनसे या जगात तू धनार्जन करून व्यस्त असत ती 99.99999% पीपल आर वर्किंग ओनली फॉर मनी तांगेल धनवासना श्रीमद भागवत ऐकून मागे नष्ट साध्य असं तिथली पर्सेंट ज्यानं अहंकारांत ग्रस्त असं ती आणि दंभ दाखवता दंभिक असं ती तांगेल अहंकार दंभ नष्ट जाऊचा फाव असं श्रीमद भागवत ऐकायला जागवेळी केला वर्ष म्हणसं असं ती की तांका एक खुशी दुसऱ्यांक त्रास देऊचा अशी मस्त मनसं जगा असं ती तांका खुशी मिळालं तर म्हणणार पण दुसऱ्यांक त्रास देऊ का अशी लय असं ती असल मनसं सुद्धा श्रीमद भागवत इवन ॲक्सिडेंटली दी हिअर तांका मुक्ती मिळता ह्या स्वभाव दाखवून आणि अनेक प्रकारचे महापाप असं मदिरापान सूर पिवचे ब्रह्महत्या ब्राह्मणाले अपराध करचो चोरी करची इतराले कोणाले धनसंपत्ती कोणाले वस्तू खांपची चोरी आणि विश्वासघात लोकाल श्रद्धा विश्वास कैद करचो त्याचे मागीर गुरुस्त्री गमन आमगेले आचार्य आमगेले टीचर सांगलेले पत्नी वटू संबंध करचो व्यभिचार करचो त्याचे मागीर क्रूर व्यवहार करचो त्याचे मागीर व्यभिचार करचो दुसऱ्याला प्रॉपर्टी एन्जॉय करची दुसऱ्याला प्रॉपर्टी तगेल धनारे स्वतःला एन्जॉयमेंट करचे प्रयत्न करचे असे प्रकारचे अनंत प्रकारची पाप प्रवृत्ती श्रीमद भागवत श्रवण केले मागीर नष्ट जाता मी सांगेल असं दॅट इज कॉल्ड एज पॅनेशिया क्युअर आमगेले मेडिकल लँग्वेज म्हणतात ती अशी एक वखद दिया ती त्या वखद गेल्या मागीर खंचे शीक जायना अशी एक गोळ दिया ती तुम्ही डॉक्टर की आमकां ताप येवना टायफॉइड जायना कॅन्सर जायना कसं अशी गोळ दिया ती पण अशी गोळी खंय आसवे खंय मेळना अशी गोळी पण श्रीमद भागवत पॅनेशिया क्युअर मेडिसीन सर्व औषधी कशी आमगेल आमगेल रोग कसं म्हणून आमकां फुडें कळका आमगेल रोग टायफॉइड आणि कॅन्सर आमगेल रोग नाही आमगेल मूळ रोग भावरोग देवा कविसर न्हू आम्ही या जगात तू जन्म घेऊ न्हू शरीर धारण कर न्हू या जगत त्याक भोगचे प्रयत्न करत असत ती ताक म्हणटा ती भावरोग त्या भावरोगाक मुक्त करचे काय तरी श्रीमद भागवत आणि अनेक वस्तू असं देवाल नाव भगवन नाम हरिनाम हरिनाम आणि भागवत हा जे आश्रय घेतलेली व्यक्ती कपास येऊच्या गत ना जगात तू अशी आहे श्रीमद भागवत आणि तू अनंत कारण असं ती आणि तू एक कारण सांगची वरली ती म्हणा एक दिसू नारद मुनी वत असं ती त्यांना एक वाळवंट तांतू रेगिस्तान हां डेझर्ट तांतू एक बायले मनेशी आणि तिकडे दोन पुत्र सपूर जाऊन दुर्बल जाऊन बसील असं ती रडत असं ती त्यांना नारद मुनी करुणा असं म्हणा तू मस्त दय असं निमगेलं कसं झालं तुका आम्हा तू रडत कसं लागं ते म्हणाले कलियुगान तू माका पोषण मिळणार मेगेल पुत्तांकय पोषण मिळणार तुगेलं नाव कसं नाही ते म्हणतात मेगेलं नाव भक्ती तुगेलं पुत्ताला नाव कसं नाही ज्ञान आणि वैराग्य तांगेल वर द येऊन त्या आम्माक आणि दोन पुत्तांक घेऊन नारद मुनी ब्रह्मा देवा लागी वता ती आणि ब्रह्मदेव सांगता ती की तांका श्रीमद भागवत ऐकू गा म्हणून तांगेल का तरी श्रीमद भागवत कथा सत्र आयोजन जाता आणि श्रीमद भागवत सूर झालेले 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 आहे इमिजिएटली भक्ती देवी आणि त्यागेल दोन पुत्र एकदम भ्रष्टपुष्ट जाऊन दारुण्य प्राप्त करून येतात ते प्रफुल्लित जाऊन आनंदित जाऊन दुःखमुक्त जाऊन अश्रुमुक्त जाऊन खुशीनं तारुण्य प्राप्त करून येतात ती भक्ती देवी आणि त्यागेल दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य त्याचा अर्थ कसं नाही की भक्ती केल्या मागीर स्वतः स्वयंस्फूर्त ज्ञान प्राप्त जाता आणि स्वतः ह्या जगा खातरी विरक्ती प्राप्त जाता विशेष प्रयत्न करू शकत ना विरक्त जागो म्हणून ते सांज चेडाक एक तागेल हातान तुवें खेळणे असं ते तोंडा घालता आणि ताका उपास 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 लूज बसून जाता असं पातळ कडे जाता असं डॉक्टराकडे पण डॉक्टर पातळ समज आहे ना कशी समज आहे ना अरे ते खेळणेच पळय ते वखद दिता हांव गुण करता उपास ते तोंडा घालता आता कसं करचे ते खेळणे सोळणा चेडू न्हू ते कसं करचे म्हणून तू निमगिता तर आम्ही कसं करता ती ताजे पशी बेस्ट खेळणे हाडता ती आणि ते चेडो दाखयता ती तर तो घट्टी धरला असं हे हातान तू वाईट खेळणे हां तोंडा घाल मागीर पातळ जाता ते खेळणं सोडणा तो पण त्या सोडोच्या खातीर कसं करू का ताजे पशी बेस्ट खेळणे हाणता दाखोवका म्हणजे तो ह्या धरता ना हे सोडून दिता आणि त्या धरता दिस इज कॉमन सेन्स. कसं नाही वाईट वस्तू तू द्या तेच करू नका, हे करू नका, त्या हापू नका, हे करू नका म्हणून हे सांगता चेडाक, पण कसं करू का म्हणून सांगना ती. तशी वाईट खेळणे आमकां सोडका जाल्यार ताचे भशेन सांग खेळणे आमकां दिवका, तेन्ना आमगेलें मन त्या सांग खेळण्यार येता आनी वायट खेळणी आमी आपणून सोडून दिता ती. मस्त कश्ट जायना ताका. आमगेले येद्राक ताचे भशेन बेस्ट वस्तू आसूं का मागीर सकाळची वस्तू सोडचाक कश्ट जायना. आतां ह्या उदक सांगात म्हणून लेख मस्त म्हाका मन आसा उदक ह्या ह्या सोडका जाल्यार म्हाका तुमगे सरबता बाटली हांडू का लायक मागीर हांव तें सोडून दिता आनी हे सोडून सरबता बाटली पिता. कितें म्हळ्यार सरबता बाटली ह्या उदका भशेन श्रेश्ठ आसा. म्हाका ह्या पिवं नाका म्हूण सांगचें गत ना. हाजे भशेन श्रेश्ठ वस्तू हांडी या ती, हांव तें घेता. तशी ह्या जगांत तूं आमकां नाका जाल्ले वस्तू अभ्यास जावन जाल्ले आसा त्या सोडका जाल्यार ताजे भशेन श्रेश्ठ वस्तू आमी स्विकार करता आनी ती वस्तू म्हळ्यार देवाळ भक्ती. तेन्ना आमकां काम क्रोध लोभ मदमोह मत्सर सोडच्याक सुलभ जाता. पण तपस्य करून व्रत करून त्या सोडका म्हणून प्रयत्न केल्यार जायना. ताजी यात्राक श्रेश्ठ वस्तू येवका तेन्ना ती नाका जाल्ली वस्तू आमकां नाका म्हणून मन जाता. नातल्या ताजेरय मन आसा. श्रीमद भागवत त्या प्रकारची वस्तू आसा. सर्वश्रेश्ठ आसक्ती सर्वश्रेश्ठ रुची तंतू आसा. ताक मन जाल्लें मागीर तुमकां सांगूचें आगतपणा पट मामू आतां खूब सोडून दिया ती, पट मामू ह्या सोडून दिया ती, आतां कुटुंबेर आनीक मन दवरना ती, बट मामू आनी तूं पयशार येत मस्त मन दिवं नाका ती सांगचें आगतपणा. स्वता तुमकां विरत येता सांगता म्हणून मागीर मराठी म्हणटा मारून मुटकून तशें करचें आगत ना. आपोआप मनांतल्यान भक्ती ज्ञान वैराग्य जाता. मागीर त्या दष्टपुष्ट जालेल्या भक्ती आनी ज्ञान वैराग्यांनी निमगिल्ले आसा की आतां आमी खंय राबका. नारद मुनी आमकां सांगया ती तुमी आमकां दष्टपुष्ट केल्लें, तुमी आमकां भागवत आयकलें, भक्ती पुष्टी केल्ली, तुमी आमगेली पुष्टी केल्ली, ज्ञान वैराग्य पुष्टी केल्ली, आतां आमकां स्थान दियात तुमी. ते नारद मुनीन आशिर्वाद दिल्ले आसा की तुमी भक्ताल्या हृदयांत वचून राबा ती. कोण भक्ती करता तांगेले हृदयांत तुमी वचून राबा ती. म्हूण देवा नांवां साधन केल्लें मागीर आमगेले हृदयांत तूं आपोआप भक्ती वचून राबता. मागीर कर्म व्रत कर्मकांड म्हूण मन जायना, ज्ञानकांडांत तूं मन लागना, स्वता देवा विशयी आसक्ती निर्माण जाता आनी अशा प्रकारे आमगेलें जीवन धन्य जाता. अशी ह्या श्रीमद भागवतांत तूं तांत तूं वृंदावनांत तूं देवान जन्म घेतलो. वृंदावनांत तूं देवान जन्म येवन लील केल्ली. देवा अगत ना करचें कसलें हांगा. देव तागेले धामांत तूं संतुश्ट आसा, परिपूर्ण. ओम पूर्ण मदः पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते अशें म्हणून सांगिल्लें आसा ईशोपनिषदांत तूं. महत्वपूर्ण फस्ट सेकेंड श्लोक आसा. तेजो अर्थ असो न्हय भगवान भगवंत पूर्ण आसा, तांत तूं कसो न्हय अपूर्ण ना. तांगेल्यान तुला एक पूर्ण भायर पडल्यार तोय पूर्ण आनी आपल्या पूर्णय पूर्ण, पूर्ण मायनस पूर्ण जायना. एकान तूं एक काडलें मागीर एक व्हरता, एकान तूं एक एड केल्यार एक व्हरता. अशी भगवंतालें पूर्णत्व. त्या भगवंतांक हांगा येवचें कसो न्हय आगत ना. मागीर कसलें तांणी दिता ती तुमगेलें आमगेलें तांकां प्रेम आसा. आमी तांकां विसरून हांगा येवन जन्म घेतिल्लो आसा आनी हांगा भोग घेवचे प्रयत्न केल्ले आसा आनी त्या भोग घेवच्या प्रयत्नान तूं दुख्ख अनुभव केल्लो आसा. जन्म मृत्यू जरा व्याधी चक्रांत तूं फसिल्लो आसा. आमी आमगेलें वर्त आमगेलें वैर दय करून देवान हांगा जन्म घेतला म्हणून देव मथळून जन्म घेता आनी आमगेलें तागेलें देवत्व विसरून एक चेडूं जावन एक मित्र जावन हांगा लील करता. सकाळ आमगेलें मन आकर्शीत जावका तागेले खातीर म्हूण हांगा येवन थंयची लिला हांगा करून दाखयता. येन किन प्रकारे आमगेलें मन तागेले खातीर आकर्शीत जावका म्हणून देव हांगा येवन लील करता. तागेले धामाचे 84 क्रोस भाग आसा न्हय तो हांगा येवन स्थापीत केला देवान पृथ्वीर लील करचे खातीर यमुना आनी गोवर्धना घेवन आनी मागीर हांगा येवन लील केल्या. कितें म्हळ्यार आमकां सकाळांक तांगेले लील आयकून पळोवन तांगेले विशयान तूं आकर्शण जावका, तांगेले विशयान तूं आसक्ती निर्माण जावका म्हणून भगवंतान इतलो प्रयत्न केल्लो आसा. तांगेले जन्माचो तांगेले जन्म आनी कर्माचो प्रयोजन हेची. जन्म कर्म च मे दिव्यम एवम ये व्योती तत्वत त्यक्त्वा जीवम पुनर्जन्म नयती मामेती सो अर्जुना. देव म्हणटा की म्हगेलो जन्म आनी हांव हांगा केलेलें कार्य तें कोणाक कळटा कसो खातीर म्हणू, ताचें म्हत्व कशें म्हणून कळटा, ताचें दिव्यत्व कशें म्हणून कळटा, ताचें पारलौकीत्व म्हणून कशें म्हणून कळटा. तो मनुश्य उपास शरीर त्याग केलं मगिरी, उपास शरीर घेऊच्या खातीर उपास यांना सांगतो. त्यक्त्वा देहम, शरीर त्याग केलं मगिरी, नैती मामेती सो अर्जुना, यद्गत्वा न निवर्तंती तद्धाम परमम. हांगा दाखवून एक पंत भक्ती करून भायर पडलं मगिरी, उपास तो हांग शरीर धारण करून कष्ट करचो येना, त्या खातीर देवान लिहिलं केल्लें आसा. 89 अध्यायान तूं भगवंताली श्रेश्ठ लिला वर्णन केल्लें आसा. प्रत्येक लिलेन तूं आमकां उपदेश आसा, प्रत्येक लिलेन तूं शुद्धीकारक उपदेश उपलब्ध आसा आमकां, त्या खातीर आमकां जिवन दिल्लें आसा. आमी काली चर्चा करता आशिल्ली ती की जिवन आमचो आमकां कश्ट करपाक पडटा, 8 घंटे काम करपाक पडटा, हां थोडं धन जावका कुटुंब एक आमच्या सांबाळा खातीर, पण त्या करचे खातीर मात्र जन्मलेलो न्ही, ते आमगेलें कर्तव्य करका आमकां, सगळो पुरो कार्य करका, डॉक्टर म्हणून डॉक्टर काम करका, बापूस म्हणून चेडो काम करका, बामण म्हणून बायले काम करका, एक समाजा काम करका, कसं म्हणून समाजसेवा पुरो करका आमी, पण त्या खातीर जगची न्ही आमी हांगा. जीवन काडचें कशें खातीर? देवाक, देव कसो म्हणून आमकां कळका म्हणून, तागेले भक्ती खातीर म्हणून आमकां जीवन दिवका. वी आर बॉर्न हियर टू वर्शीप द लॉर्ड, नॉट टू मेंटेन फॅमिलीज, बट वी मेंटेन फॅमिलीज एज ड्युटी. त्या खातीर तुमकां सगळ्यांक आमकां स्वताक आमी अशी प्रयत्न करता आसा ती की येन केन प्रकारेण मन कृष्ण निवेश येत, कसं जालें तें कोरका, येन केन प्रकारे कोर न्हू देवा वयर मैन बसुका, मन बसुका म्हणून प्रयत्न करचो आसा. तें केन्ना करता ती? तेन्ना देवान आमकां कसो खातीर जल्म दिल्लो तो उद्देश सार्थक जाता, तो उद्देश परिपूर्ण जाता. तेन्ना मागीर आमी सांगचें जाता की आमी मनुष्य म्हणू. मनुष्य म्हळ्यार कोण? मनुष्य म्हळ्यार काळ, त्या जिवनाचो काळ ज्या मनशान ज्या व्यक्तीन देवा खातीर दिला तो मनुष्य. ताका मन आसता आनी तें मन देवा वरी बसयला, मन कृष्ण निवेश येत, तो मनुष्य, तो मानव. बाकी पुरा द्विपद पशु हांतू दिला श्रीमद भागवत हांतू. देवाल भक्ती करनाशी जो मनुष्य जीवन जगता तो 4 2 पयाचो पशु. शरीर तागेले मनुष्य आले, पण तागेले वृत्ती आणि कार्य जनावर आले. जीवत शव समान असं सांगितलं असं, तो जिवंत दिसता, भोवतान दिसता, पण तो डेड बॉडी असं. ज्या जीवनात तू कृष्णाविषयी प्रीती ना, त्या जीवन असून नाशिल्ली म्हणकेची, जिवंत असून मेल्ल्या म्हणकेची. हे सगळं वचन आयकूच्या का दिसता कठोर असं, कठोर, व्हेरी कठोर, पण ते सत्य असं. देवान आमकां प्रेरणा मेळका म्हणून, इन्स्पिरेशन मेळका म्हणून सांगिलं असं ते पुरो. कारण आमकां निद्दल मनशाक जाग येवं ना मागीर. आतां तुका उठ रे 8 जाले रे 9 जाले उठाय ना. भायर एक बॉम्ब स्फोट म्हणलें, एक बॉम्ब स्फोट, अरे हांगा अतिरेक येवन बॉम्ब जाला स्फोटला, धांवता लागीस तो. सामान्य सिजन तो उठायना, पण अपघात जाले रे, अरे हांगा लायट शॉर्ट सर्कीट जावन उजो लागला रे, धांवता लागीस. तशी देवान आमकां कठोर वचन सांगले असं केळा कडेन. कारण म्हणजे आम्ही निद्रिस्त जावन आसा ती ह्या जगांत, तूं भोग वासना करून आमी तातां केल्लें आसा पूण सगळ्यांनी तांकां जागोच खातीर केन्ना देव मस्तिता, केन्ना पेटू दिता, केन्ना कठोर वचन सांगता. तें आमगेले कल्याणा खातीरची, तेन्ना तूं वायट वचन सांगचें ना. आमकां देवान वायट सांगिल्लें ना कसं न्ही, आमगेलें कल्याण जावं म्हूण प्रयत्न केल्लो आसा. पुरा वेवस्था, पुरा ब्रह्मांड, ब्रह्मा खातीर पुरा तागेल खातीरी, तागेल कडेन पुरो काम करून घेतला कसं खातीरी. आमकां सगळ्यांक ह्या मनुष्य जीवन प्राप्त जाल्लें मागीर देवाल प्रिती, देवाल संपर्क, देवाले रुची आसक्ती जावका म्हणून सगळो पुरा प्रपंच देवान केला. ताचो उद्देश हो, केन्ना आमी हे करता ती तेन्ना देवाल्या पुरा सर्ग विसर्ग निर्माण आसा पळय, ताचे उद्देश सफल जाता. देवाले कार्य काय आमी एक परिपूर्णता दिता ती आमगेले कार्य करून. त्या खातीर सगळ्या खातीर विनंती आसा की श्रीमद भागवत आणि भगवद्गीता हे दोन शास्त्र आसा ती, एक स्वतः देवान सांगिलं असं आणि एक देवाबद्दल आणि देवाभक्ताबद्दल सुखदेवान सांगिलं असं. हे दोन आम्ही शास्त्र केन्ना आत्मसात करता ती तेन्ना आमकां उपास या जीवनांत उपास येवक म्हणून अगत ना. यद्गत्वा न निवर्तन ते तद् धामं परमं. आम्ही सकळ जाण वटू देवाल घरांत तूं मेळ येता एक दीस, हां अशी आमगेली प्रार्थना आसा की सकळ जाण जांकां देवाल श्रद्धा आसा त्यांनी देवाला नाव घेता ती, त्यांनी देवाला जवान जप करता ती, देवाला भक्ती करचे प्रयत्न करता ती. त्यांनी सगळ्यांनी वट्टू एक दिस हात धरणू, एक दीस अशी येऊ का आमच्या जीवनात तू, आम्ही सकळ वट्टू मेळ नू देवाला धावांत तू, देवाला घरांत तू, आम्ही सगळ्यांनी मेळ का. या शरीरात नाही, या मरताल्या आणि मांतारदा शरीरात नाही, दिव्य शरीरात तू प्राप्त करू, मुक्ती प्राप्त करू, देवाला शरीर, देवाला तर्फेन प्राप्त झालेलं शरीर प्राप्त करून आम्ही थंय एकमेकांक मेळ का. त्यात आमगेलं शरीर अशी ना पण आमगेलं गुरुत्व असं मात्र की आम्ही सकट हांगा असताना थोडे प्रयत्न केलेले असतात. त्याचे परिणाम म्हणून आज आम्ही पुरा जण देवाल घरांतू ओट्टू मेळणं मोगान प्राप्त काहीतरी प्रयत्न करत असते. हरे कृष्ण. आणि कोणाला एक प्रश्न असले रे, एनी क्वेश्चन्स, क्वेरीज, कमेंट्स, वेलकम.